वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ अज्ञानकनिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरिनाम तरबेति शिविर इवत मूरने दिवस ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಮೊದಲನೇ ದಿವಸ ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದೆ ನಾವು? ನಿನ್ನೆ ಅವ್ರ ವಾಲ್ಯೂಮ್ ಕಮ್ ಕರೋ अरे इतना वॉल्यूम है प्रभु। निन्ने ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು? ಮೊದಲನೇ ದಿವಸ ಹರಿನಾಮ ಎಂದ್ರೇನು? ನಿನ್ನೆ ದಿವಸ ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ? ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಹರಿನಾಮ ಕೆಂಪು ಕರ್ನ ಏನ್ ಬಂದ್ಕೊ ಎಂಟನ್ನ ಬಂದ್ಕೊ ಹರಿನಾಮ ಕ್ಯೂ ಕರ್ನ ಚಾಹಿ ಹಾಂ ಕಾರಣ ಹರಿನಾಮ ಕ್ಯೂ ಕರ್ನ ಚಾಹಿ ಟೇಕ್ ಕೇರ್ ಆಫ್ ದಟ್ ಯು ಬಿ ಸೀಟೆಡ್ ದೇರ್ ಓನ್ಲಿ ಸೋ ದಟ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಟೇಕ್ ಕೇರ್ ಆಫ್ ಅಭಿ ಅಯ್ಯನ್ ಹಾ ಮೊದಲನೇದು ಎಲ್ಲರೂ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿಡ್ರಿ ಸೈಲೆಂಟ್ ಮೋಡ್ ನೋಡಿಬಿಟ್ರಿ ಹರಿವ ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಹೋಗ್ಯಾ ಉಸ್ಕೋ ನಿಕಾಲ್ದು ಹೋಗ್ಯಾ ಓ ಚಾರ್ಜಿಂಗ್ ನಿಕಾಲ್ದು ಹರಿವ ಹಾ ನಿನ್ನೆ ದಿವಸ ಹರಿನಾಮ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕೆ ಜಪ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕೆ ಕೀರ್ತನ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾಕಂದರೆ ಯುಗಧರ್ಮ ಹರಿನಾಮ ಸಂಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ದೋಷದ ನಿಧಿಗಳು ಸಾಕಷ್ಟಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಣ ಏನು? ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗುಣ, ಹರಿನಾಮ ಸಂಕೀರ್ತನೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಕಲಿಯುಗದ ಬಾಧೆ ತಟ್ಟೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹರಿನಾಮ ಹೇಗೆ ಜಪ ಮಾಡಬೇಕು, ಹೌ ಟು ಚಾಂಟ್ ದ ಹೋಲಿ ನೇಮ್ಸ್, ಯಾವ ರೀತಿ ಹರಿನಾಮ ಜಪ ಮಾಡಬೇಕು, ಕೀರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೇನು ಅರ್ಹತೆ ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಹರಿನಾಮ ಯಾರಾದರೂ ಮಾಡಬಹುದು, ಹೌದಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಜಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆನಂತರ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ಹೇಳಿದರು, ಯಾರು ಹರಿನಾಮ ಜಪ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮ ಉದಯ ಆಗಬೇಕು, ಕೃಷ್ಣರಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ, ಅಂದರೆ ಮಾನಸಿಕ, ದೈಹಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕು ವ್ಯಕ್ತಿಗೇನಾಗಬೇಕು, ಕೃಷ್ಣನಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ತಕ್ಷಣ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಅಂದರೆ ಹಾಂ, ಇಷ್ಟು ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಸಿಕ್ಕೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಮೊದಲೇ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ಶರೀರ ರೋಮಾಂಚ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆನಂತರ ಅಷ್ಟ ಸಾತ್ವಿಕ ವಿಕಾರ ನಮಗೆ ಹುಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಉಂಟಾಗಿ ಈ ಜಗತ್ತಿನ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನಾವು ನಮಗೆ ಎಂಥದೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ವಿಚಲಿತ ಆಗದೇ ಇರ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಹಂಗೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾ ಹರಿನಾಮ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಖರೆ, ಆದರೆ ಅದರಿಂದ ಈ ರೀತಿ ಫಲಗಳು ಉಂಟಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೇನು ಕಾರಣ, ಇದಕ್ಕೇನು ಕಾರಣ ಯಾರಾದರೂ ಹೇಳ್ತೀರಿ? ಸರಿಯಾಗಿ ಅಂದ್ರೇನು, ಸರಿಯಾಗಿ ಅಂದ್ರೇನು? ಭಾವ ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಅದೆಲ್ಲ ಸರಿ, ಆದ್ರೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ತರ ಐತಿ, ಅದನ್ನ ಯಾರಾದರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತದೆ. ಅದೆಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್, ಅದು ಕರೆಕ್ಟ್, ಮುಂದೆ ಹೋಗ್ರಿ, ಇನ್ನೂ ಮುಂದೆ ಹೋಗಿ, ಅದು ಕರೆಕ್ಟ್, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹೋಗಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹೋಗಿ. ಹಾಂ, ಸೊ ಫಾರ್ ವಾಟ್ ಆನ್ಸರ್ ಈಗ ಇರೋದೆ, ಫಾರ್ ವಾಟ್ ಕ್ವಶನ್ ಈಗ ಇರೋದು ಆನ್ಸರ್. ಎಸ್, ದಟ್ ಇಸ್ ಅ ಕ್ವಶನ್, ವಾಟ್ ಇಸ್ ಆನ್ಸರ್? ಬಿಕಾಸ್ ವಿ ಆರ್ ಚಾಂಟಿಂಗ್, ನೋ ಡೌಟ್, ಬಟ್ ವಿ ಆರ್ ಆಲ್ಸೋ ಕಮಿಟಿಂಗ್ 10 ಅಫೆನ್ಸಸ್ ಟು ದ ಹೋಲಿ ನೇಮ್. ಅದನ್ನು ಯಾರಾದರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. 10 ಅಪರಾಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕಳ್ಳರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀ ಅಪರಾಧ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಅವೇನಂತಾನ? ಆದ್ರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆದ್ರೆ ನಾವು ಅಪರಾಧ ನೆನಪು ಬರೋದಿಲ್ಲ, ಮಾಡೋದು ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ ಒಂದೇ ಕೆಲಸ, ಅದು ಅಪರಾಧ. ಆದ್ರೆ ಅದು ಅಪರಾಧ ಹೆಂಗೆ ನೆನಪು ಬರ್ತದ? ಮಾಯಾ ಬೋಲ್ ರಾವ್ ಕಿ ಹಮ್ ಸುಬಹ ಸೆ ಶಾಮ್ ಏಕ್ ಹೀ ಕಾಮ್ ಕರ್ತೇ, ವೋ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಪರಾಧ ಕೃಷ್ಣ ಕೆ ಪ್ರತಿ, ಹರಿನಾಮ ಕೆ ಪ್ರತಿ. ತೋ ಅಗರ್ ಚೋರ್ ಕೋ ಜಾಕರ್ ಪೂಛೆಂಗೆ ತೋ ಆಪ್ನೆ ಕುಚ್ ಅಪರಾಧ ಕಿಯಾ, ಬೋಲೇ ಮೈನೆ ಕ್ಯಾ ಅಪರಾಧ ಕಿಯಾ, ಮೈ ತೋ ಮಾಸೂಮ್, ಮೈ ತೋ ಏಕ್ದಮ್ ಸೀದಾ ಸಾದಾ ಸುಸಂಸ್ಕೃತ ವ್ಯಕ್ತಿ, ಐಸಾ ಬೋಲೇ, ಯಾ ಫಿರ್ ಐಸಾ ವೋ ಐಸಾ ಜಾಕೆ ಪೂಛೋ, ಆಪ್ಕಾ ಆಪ್ಕೋ ಕುಚ್ ಯಾದ ಆತಾ ಹೈ ಅಪರಾಧ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ, ಉಸ್ಕೋ ಯಾದ ನಹೀ ಆಯೇಗಾ, ಕ್ಯೋ, ಕ್ಯೋಂಕಿ ವೋ ನಹೀ, ಕ್ಯೋಂಕಿ ವೋ ಚೋರ್ ಹೈ, ಚೋರ್ ಕೋ ಉಸ್ಕಾ ಗಲ್ತಿ ಕಾ ಎಹ್ಸಾಸ್ ಕೌನ್ ದಿಲಾ ಸಕ್ತಾ ಹೈ? ಪೊಲೀಸ್ ತಬ್ ತಗ ಉಸ್ಕು ಸಮಜ್ಬನಿಗ. ಸಾರಿ, ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಇದ್ದಿದ್ದ ಮಾತು ಹಿಂಗೈತೆ. ಒಂದ್ಸರಿ ಏನಾಯ್ತು, ಇದೇ ರೀತಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬ ಗುರುವಿನ ಹತ್ರ ಹೋದ, ಇದೊಂದು ನಾಟಕ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಇವರು ಇನ್ನೂ ನಾಟಕ ಮಾಡೋರು ಇನ್ನೂ ಬರಲೇ ಇಲ್ಲ. ಹರೇಂದ್ರ ಪ್ರಭುಗೆ ಜಲ್ದಿ ಬಾ ಅಂತ ಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ ಪ್ರಭು, ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ಒಂದ್ಸರಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬ ಗುರುವಿನ ಹತ್ರ ಹೋದ, ಅವನು ಹೇಳ್ದ, ಈ ಕಲಿಯುಗ ಬಂದದ, ನನಗೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ರಿ, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಸೀಕ್ಲಿನ ಚೈ ಆಗ್ಲಿಗ ಹಿಂದಿ ಯಾರಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಕೈ ಹತ್ರಿ ಹಾ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹಿಂದಿ ಬರ್ತದ ಅರ್ಥ ಆಗ್ತದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅದ್ರ ಕಾರಣ ಏನು ಎಲ್ಲರೂ ಟಿವಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಂತ ಕಾರಣ ಅಂತ ಒಂದು ವೇಳೆ ಟಿವಿ ನೋಡದೇ ಇದ್ರೆ ಹಿಂದಿ ಹೆಂಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಹೇಳೋಣ ಸೊ ಅಗರ್ ಏಕ ವ್ಯಕ್ತಿ ಗುರುಕೆ ಪಾಸ್ಗೆ ಉನ್ನೆ ಬತಾಯ ಅಭಿ ಮುಜೆ ಭಗವಾನ್ ಕಾ ಭಕ್ತಿ ಕರ್ನ ಕ್ಯಾ ತು ಗುರುನೆ ಬತಾಯ ಕೆ ಆಪ ಹರಿನಾಮ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೇ ತೋ ಠೀಕ ಹೈ ಹರಿನಾಮ ಆಪ ಜಪ ಕರೋ ಉನ್ನೆ ಮಂತ್ರ ದೇ ದಿಯಾ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಲೇಕಿನ್ ಉನ್ನೆ ಕಹಾ ಕಿ ಯೇ ಬಹುತ್ ಹೀ ಗುಪ್ತ ಮಂತ್ರ ಹೈ ತೋ ಇಸ್ಕೋ ಧ್ಯಾನ ಪೂರ್ವಕ ಜಪ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ ಯ ಅತ್ಯಂತ ಮಹಾನ್ ಮಂತ್ರ ಬಹುತ್ ಹೀ ವೇದಮೇ ವರ್ಣಿತ ಹೈ ಆರ್ ಇಸ್ ಮಂತ್ರ ಕಾ ಮಹಿಮಾ ಮೈ ಕ್ಯಾ ಬತಾಊ ತೋ ಇಸ್ಲಿಯೇ ಆಪ್ ಯೇ ಮಂತ್ರ ಕಾ ಜಪ ಕರೋ ತೋ ಉನ್ಹೊನೆ ಹಾಂ ಬೋಲ ತೋ ಉಸ್ಕೋ ಉಸ್ ತರಫ ಘುಮಾ ದೋ ಪ್ರಭು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಮಂತ್ರ ಬಹುತ್ ಹೀ ಮಹಾನ್ ಹೈ ಜೋ ಭೀ ಇಸ್ ಮಂತ್ರ ಕಾ ಜಪ ಕರೇಗಾ ತೋ ಪರಮ ಸಿದ್ಧಿ ಕೋ ಪ್ರಾಪ್ತ ಕರೇಗಾ ತೋ ಇಸ್ಲಿಯೇ ಆಪ್ ಜಪ ಕರೋ ತೋ ಉನ್ಹೊನೆ ಹಾಂ ಬೋಲ ತೋ ಆಶ್ರಮ ಸೇ ಬಾಹರ್ ನಿಕ್ಲೇ ಔರ್ ಉನ್ಹೊನೆ ದೇಖಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮೇ ಜೈಸೆ ಗುಜರ್ ರಹೇ ಥೇ ತೋ ಉಧರ್ ಏಕ ಔರತ್ ಕೋ ದೇಖಾ ಉನ್ಹೊನೆ ಔರ್ ವೋ ಫೂಲ್ ಬೇಚ ರಹೀ ಥೀ ಔರ್ ಜಾ ರಹಾ ತಾ ಉಸ್ನೆ ದೇಖಾ ಅರೆ ಯೇ ಭೀ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಕಾ ಜಪ ಕರ ರಹೀ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಬೋಲ್ ರಹೀ ಹೋ ಅರೆ ಮೇರೇ ಗುರುನೇ ತೋ ಬೋಲಾ ಯೇ ಬಹುತ್ ಹೀ ಮಹಾನ್ ಮಂತ್ರ ಹೈ ಯೇ ಗುಪ್ತ ಹೈ ಔರ್ ಯೇ ಇತ್ನಾ ಮಹಾನ್ ಹೈ ಉತ್ನಾ ಮಹಾನ್ ಹೈ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಈ ಮಂತ್ರ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಇತ್ನಾ ಕುಚ್ ಕಹಾ ಲೇಕಿನ್ ಇಧರ್ ತೋ ಇಸ್ ಮಂತ್ರ ಕೋ ಜಪ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಕೋಈ ಲಾಯಕ್ ಹೈ ನಹೀ ದುನಿಯಾ ಮೇ तो लेकिन ये तो इधर ये औरत मंत्र जप कर रही है क्या कारण तो बोला ठीक है चलो अभी घर चलते हैं और उसके बाद आगे बढ़े और उन्होंने देखा वहां पर कुछ एक व्यक्ति बैठा जो फल बेच रहा था और जाते जाते देखा उसको अरे वो भी हरे कृष्ण मंत्र जप कर वही कैसे संभव ಗುರು ನೇ ಐಸಾ ಬೋಲ ಲೇಕಿನ್ ಇಧರ್ ತೋ ಪೂರಾ ಗಾಂವ್ ಮೇ ಹರ ವ್ಯಕ್ತಿ ಮಂತ್ರ ಔರ್ ಆಗೆ ಗಯಾ ಉಧರ್ ಕುಚ್ ಬಚ್ಚೆ ಲೋಗ್ ಖೇಲ್ ರಹೇ ಥೇ ಗೋಟಿ ಖೇಲ್ ರಹೇ ಥೇ ಔರ್ ವೋ ಭೀ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಹೇ ಥೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಬೋಲ್ ರಹೇ ಥೇ ಬೀಚ್ ಬೀಚ್ ಮೇ ಅರೆ ವಾಹ್ ಮೇರೇ ಗುರು ನೇ ತೋ ಐಸಾ ಬೋಲ ಲೇಕಿನ್ ಇಧರ್ ತೋ ಪೂರಾ ಗಾಂವ್ ಜಪ ಕರ ತೋ ತುರಂತ ವೋ ವಾಪಸ್ ಆಯಾ ಗುರುಜಿ ಕೋ ಉನ್ಹೊನೆ ಪೂಚಾ ಕಿ ಆಪ್ನೇ ತೋ ಐಸಾ ಕಹಾ ಥಾ लेकिन यहाँ तो मैंने कुछ अलग ही देखा यहाँ पर तो सब लोग जप कर तो गुरु ने बोला हाँ ऐसा हो रहा है ऐसा तो नहीं होना चाहिए हो कोई बात नहीं एक काम करो फिर मैं एक आपको एक वस्तु देता हूँ ये लो इसको लेके जाओ और इसको दिखाओ लोगों को और पूछो इसका मौल्य क्या है वो पहला किसके पास गया? औरत के पास। औरत ने देखा ये क्या है, पत्थर के जैसा दिखता है। पत्थर ने तो वो क्या था, वज्र था, वज्र डायमंड हीरा। औरत ने देखा ये कुछ चमक रहा है को, लेकिन ठीक है इसका मोल लेके आया। वो बोला ये ज्यादा था, एक मार में फ्लावर दूंगी, फूल दूंगी, बस इतना है और क्या। आगे गए, आगे गया और उधर फल वाला बैठा था। उसने बोला ये एक डजन मैं फल दूंगा आम, अच्छा सा आम आपको, इससे बढ़कर मैं ज्यादा दे नहीं सकता, ये अच्छा है, मैं कभी इधर उधर उपयोग करता हूँ, कर सकता हूँ। तीसरा गया, बच्चे लोगों को पूछा ये क्या है, कुछ भी है, पत्थर के जैसा लग रहा है, इसका मौल्य क्या हम दे सकते हैं? उन्होंने बोला नहीं ठीक है, हम लोग इसको एक दो डजन क्या देंगे, गुटिया देंगे, इसके अलावा ज्यादा कुछ देने से। वापस आया गुरु के पास, इन्होंने ऐसा ऐसा बोला। उन्होंने बोला देखो ये क्या है, हीरा है, इसका मौल्य क्या लगाया ये लोगों ने, अपने हिसाब से उन्होंने मौल्य लगाया। क्या मौल्य, एक ने क्या लगाया, थोड़ा थोड़ा जितना उनको ये आता था उतना दे। गुरु ने बोला और ये इसको ले लो, और उधर वो जो है ना दुकान मार्केट में उधर जाओ, हीरे का दुकान, उसको जाके दिखाओ। वो लेकर गया और कैजुअल एकदम आराम से जाके दिखाया, भाई साहब इसका मौल्य क्या हो सकता। बोले अरे दरवाजा बंद करो, दरवाजा बंद करो, बोला उसको क्या हुआ क्या, अरे ये जो है ना इसका इतना कॉस्ट है, इतना इसका मौल्य है, पूरा हुबली धारण में अगर जो भी है बेच दिया, सब अपना घर परिवार सब दुकान सब बेच दिया तो भी इसका मौल्य कोई नहीं लगा। दरवाजा बंद करो, दरवाजा बंद करो। तो तुरंत पुलिस को फोन लगाया, अरे इधर एक व्यक्ति इतना कीमती हीरा लेकर आया जिसका मौल्य हुबली धारण में कोई नहीं लगा सकता, कौन दिया कहाँ से, उसको ही वो जान पड़ताल शुरुआत कर दिया, ये कहाँ से चोरी किया, कहाँ से किसने दिया, नहीं नहीं बाबा मैं कुछ नहीं किया, मैं बस मेरे गुरु ने बोला ये सब करने के लिए। हाँ वो गुरु जी, हाँ हाँ ठीक है, तो तब तो कोई चिंता नहीं, तो ठीक है इसका मौल्य मैं मेरा दुकान में इसके लायक कोई चीज है ही नहीं, मेरा घर का दुकान का पूरा मैं बेच भी दिया तो भी इसका मैं नहीं, पूरा हुबली धर इतना इसका कॉस्ट, एक समझ में आई। तो अभी इसको आप ऐसे लेकर नहीं जा सकते, पुलिस लोगों को बोलता हूँ वो आपको कहाँ तक छोड़ेंगे, आश्रम तक छोड़ेंगे। तो जाके गुरु को दे दिया और गुरु ने बोला हाँ देखो क्या है, ये एक वस्तु है, मौल्य कौन कौन कितना कितना लगाए अलग अलग अपने हिसाब से। तो हरे कृष्ण मंत्र हर व्यक्ति जब कर रहे हैं लेकिन किसको उसका मूल्य मालूम है। हम लोग सब हरे कृष्ण करते हैं लेकिन हरे कृष्ण क्या फ्री में मिल गया ना, लेकिन तो टीवी फ्री में मिलता, हाँ इसलिए उसको ऊपर रखेंगे, हर दिन उसको साफ करेंगे, या गाड़ी होगा गाड़ी को हर दिन साफ करेंगे, उसको इंश्योरेंस लगाएंगे, इंश्योरेंस कराएंगे, और कुछ हो गया तो तुरंत उसका ख्याल रखेंगे। हरे कृष्ण मंत्र तो ऐसा ही है ना, वो तो फ्री में मिलेगा, कृष्ण ने प्रभुपाद ने हमको फ्री में दिया, इसलिए हम उसको साधारण समझते। जो जो वस्तु सस्ते में मिलता है उसका भाव पता नहीं चलता, और उसी को अगर हम, हाँ इसका मतलब ये नहीं कि चलो हम हरे कृष्ण आप मंत्र दे रहे आप हमको इतना पैसा देंगे, नहीं चलेगा, उसे भी नहीं चलेगा। तो क्या हो, क्योंकि हरे कृष्ण हमें मिला है मंत्र, तो उसका इतना महानता है, तो हालांकि हम जप कर रहे, क्योंकि हम क्या कर रहे वही हमको मालूम है। जैसे कि वो लोग जो बोल रहे थे ना, हाँ वो किसी ने एक थोड़ा फूल दूंगा, किसी ने बोला कि कुछ फल दूंगा, और किसी ने कुछ और कहा, तो बस हमको भी हरे कृष्ण क्या है कि ठीक है अभी तो फंस गए बाबा इधर हरे कृष्ण में आके, अभी हम बाहर भी नहीं जा सकते और अंदर भी नहीं रह सकते। अंदर इसलिए नहीं रह सकते, ಅದು ಹರ್ ದಿನ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಮಂಡೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಟ್ಯೂಸ್ಡೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ವೆಡ್ನೆಸ್ಡೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಥರ್ಸ್ಡೇ, ಫ್ರೈಡೇ, ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಆರ್ ಸಂಡೇ. ಅಭಿ ಕ್ಯಾ ಅಭಿ ಬಸ್ ಇಧರ್ ಆನೆ ಕೆ ಪಹಲೆ ಸೋಚನಾ ಚಾಹಿಯೆ ಥಾ ಲೇಕಿನ್ ಕ್ಯಾ ಕರೋ, ಅಭಿ ಅಂದರ್ ಫಸ್ ಗಯಾ, ಅಭಿ ಬಾಹರ್ ಜಾಊಂಗಾ ತೋ ಫೋನ್ ಲಗಾಯೆಂಗೆ, ಇಮೇಲ್ ಕರೆಂಗೆ, ಪೂಛೆಂಗೆ ಪ್ರಭು ಜಿ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಾ, ಮಾತಾ ಜಿ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಾ, ಕ್ಯೂ ನಹೀ ಆತಾ, ಅಭಿ ಆಕೆ ಸರ್ ಫಸ್ ಗಯಾ ಮೈ ಹೋಗಿ ಕಿ ನೀ ಹೈ ಕ್ಯಾ ಐಸಾ ಲಗ್ತಾ ಕಿಸಿ ಕೋ ಆಪ್ಕೋ. ಹಾಂ, ಯಹಿ ಏಕಮಾತ್ರ ಮಾರ್ಗ ಇಸ್ ದುನಿಯಾ ಸೇ ಬಾಹರ್ ನಿಕಲ್ನೆ ಕಿ ಆಪ್ಕೋ ಬಾಹರ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಕುಚ್ ಸಮಜ್ ಮೇ ನಹೀ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ, ಖಾಲಿ ಆಜಕಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಚರ್ಚಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಉಸಿ ಕಾ ಆಪ್ಕೋ ಹಾಂ ಧ್ಯಾನ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ಬಸ್. ಇಸ್ಕೆ ಅಲಾವಾ ದುನಿಯಾ ಮೇ ಕೌನ್ ಜೀತಾ ಕೌನ್ ಹಾರಾ, ಕಿಸ್ಕಾ ಕೌನ್ ಸೀಟ್ ಖೀಂಚ ರಹಾ ಹೈ, ಕಿಸ್ನೇ ಗಿರಾ ದಿಯಾ ಕಿಸಿಕೋ, ಹಾಂ ಕೌನ್ ಕಿಸ್ನೇ ಲಫಡಾ ಕಿಯಾ, ಕಿಧರ್ ಕಿತ್ನೇ ಕಿತ್ನೇ ಲೋಗ ಮರ್ ಗಯೇ, ಕಿತ್ನೇ ಲೋಗ ಜೀತ್ ಗಯೇ, ಕಿತ್ನೇ ಲೋಗ ಹಾರ್ ಗಯೇ, ಇಸ್ಕಾ ಜಬ್ ತಕ್ ಹಮ್ ಲೋಗ ಇಸ್ಕಾ ಹಿಸಾಬ್ ಲಗಾತೇ ರಹೇಂಗೆ ತೋ ಭೂಲ್ ಜಾಓ, ಕೃಷ್ಣ ಕೋ ಭೂಲ್ ಹಿ ಜಾಓ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕೃಷ್ಣ ಇತ್ನೇ ಸಸ್ತೇ ನಹೀ ಹೈ. ಹಾಲಾಂಕಿ ಕೃಷ್ಣ ಹೀರೇ ಕೆ ಜೈಸಾ ಹೈ, ಔರ್ ಯೇ ಲೋಗ ಕೈಸೆ ಹಮ್ ಲೋಗೋ ನೇ ಕ್ಯಾ ಲಗಾ ರಖಾ ಹೈ ಮೌಲ್ಯ ಭಗವಾನ್ ಕಾ. ಬಸ್ ಠೀಕ್ ಹೈ, ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮೇ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೆ, ಜಾತೇ ಹೈ ತೋ ಬೋಲಾ ಗಯಾ ಹೈ ಕಿ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಜಪ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲೋಗ ಕರೇಂಗೆ, ಏಕ್ ದೋ ಮಾಲಾ, ಚಾರ್ ಮಾಲಾ, ಯಾ ಫಿರ್ ಕಭಿ ಕಭಿ ಸೋಲಾ ಮಾಲಾ ಭಿ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ಹಮಾರಾ. ತೋ ಅಗರ್ ಐಸಾ ಚಲೇಗಾ ಹಮಾರಾ ಗಾಡಿ ತೋ ಕಭಿ ಹಮ್ ಪಹುಂಚ ನಹೀ ಪಾಯೆಂಗೆ ಭಗವಾನ್ ಕೆ ಧಾಮ ವೈಕುಂಠ. ತೋ ಕ್ಯಾ ಶ್ರದ್ಧಾ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ, ಹಮ್ ಹಮ್ ಕರ್ ಕ್ಯಾ ರಹೇ ಹಮಾರೇ ಹಮ್. ಇಸ್ಲೇ ಹರಿನಾಮ ಚಿಂತಾಮಣಿ ಬೋಲಾ ಗಯಾ ಉಸ್ಕೋ, ಚಿಂತಾಮಣಿ ಕ್ಯೋ, ಕ್ಯೂಂಕಿ ಏಕ್ ಬಾರ್ ಸನಾತನ ಗೋಸ್ವಾಮಿ, ಹಮ್ನೆ ಈ ಕಹಾನಿ ಬೋಲಾ ಥಾ ಕ್ಯಾ ಉಧರ್ ಉಸ್ ದಿನ, ಎನಿವೇ ಇಧರ್ ಏಕ್ ಸನಾತನ ಗೋಸ್ವಾಮಿ ಹೈ, ಛೇ ಗೋಸ್ವಾಮಿ ಜೋ ಖಡೆ ಹೈ, ಛೇ ಲೋಗ ಉನ್ಮೇ ಸೇ ಏಕ್ ಹೈ ಸನಾತನ ಗೋಸ್ವಾಮಿ. ತೋ ವೋ ಬೃಂದಾವನ್ ಮೇ ರಹತೇ ಥೇ, ಜಬ್ ವೋ ಬೃಂದಾವನ್ ಮೇ ಥೇ ತೋ ಹುವಾ ಐಸಾ ಕಿ ವಹಾಂ ಪರ್ ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಗಯಾ ಮಥುರಾ ಸೇ, ಮಥುರಾ ಮೇ ವೋ ಥಾ ಭಕ್ತ, ವೋ ಶಿವಜಿ ಕೆ ಭಕ್ತ ಥಾ, ಶಿವಜಿ ಕೆ ಭಕ್ತಿ ಕರ್ತಾ ಥಾ, ಔರ್ ಬಹುತ್ ಅಚ್ಛೆ ಸೇ ಉನ್ಹೋನೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾ ತೋ ಶಿವಜಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರಕಟ ಹೋ ಗಯೇ, ಔರ್ ಬೋಲೇ ಭಯ್ಯಾ ಬತಾವೋ ಕ್ಯಾ ಚಾಹಿಯೆ ಆಪ್ಕೋ, ಮೈ ಆ ಗಯಾ ಆಪ್ಕೋ ಭಕ್ತಿ ಕೋ ಮೈ ಮಾನ್ ಲಿಯೆ. ತೋನೆ ಬೋಲೇ ದೇಖಿಯೆ ಬಸ್ ಸಮಸ್ಯಾ ಸಬ್ಕಾ ಏಕ್ ಹೀ ಹೋತಾ ಹೈ, ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ, ಹಾಂ ಪೈಸೋ ಕಾ ಸಮಸ್ಯಾ, ಮೇರಾ ಭಿ ವಹಿ ಸಮಸ್ಯಾ, ಮುಜೆ ಆಪ್ ಥೋಡಾ ಧನಿ ಬನಾ ದೋ, ಮುಜೆ ಬಹುತ್ ಧನಿಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಬನ್ನಾ ಶಿವಜಿ, ಬಸ್ ಇತ್ನಾ ಹೀ ಬಸ್ ಠೀಕ್ ಹೈ, ಯೇ ಲೋ ಇಸ್ಕೋ ಲೇಕೆ ಜಾ. ಔರ್ ವೋ ಲೇಕರ್ ಗಯಾ, ವೋ ಏಕ್ ಪಾರಸ್ ಮಣಿ ಥಾ ಚಿಂತಾಮಣಿ, ಉಸ್ಕೋ ಉನ್ಹೋನೆ ಸ್ಪರ್ಶ ಕಿಯಾ, ಯೇ ಉನ್ಹೋನೆ ಜಾಕೆ ಸ್ಪರ್ಶ ಕರೋ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಚೀಜೋ ಕೋ, ಹಾಂ ಹಾಂ ರಾತೋ ರಾತ್ ಕ್ಯಾ ಬನ್ ಗಯಾ ವೋ ಕರೋಡ್ಪತಿ ಬನ್ ಗಯಾ, ಔರ್ ಪೂರಾ ಸಬ್ ಸೋನೆ ಕಾ ಹೋ ಗಯಾ, ಸಬ್ ಉನ್ಕಾ ಸಮಸ್ಯೆ ಜೋ ಥಾ ಮಿಟ್ ಗಯಾ. ತೋ ಬಾದ್ ಮೇ ಸಾರಿ ಸಾರಿ ಯೇ ಕಹಾನಿ ಮೇನೆ ಗಲತ್ ಬೋಲ್ ದಿಯಾ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಉನ್ಹೋನೆ ಕಹಾ ಥಾ ಕಿ ಸನಾತನ್ ಶಿವಜಿನೇ ಬೋಲಾ ಆಪ್ ಸನಾತನ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾ, ಮೈ ಥೋಡಾ ಆಗೇ ಚಲಾ ಗಯಾ, ಸನಾತನ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಜಾ, ವೋ ಆಪ್ಕಾ ಸಮಸ್ಯಾ ಪೂರ್ಣ ಕರೆಂಗೆ. ತೋ ಸನಾತನ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ನೇ ಕಹಾ, ಅಚ್ಛಾ ಅಚ್ಛಾ ಆಪ್ಕೋ ಶಿವಜಿನೇ ಭೇಜಾ, ತೋ ಶಿವಜಿ ಭೇಜಾ ಹೋಗಾ, ಠೀಕ್ ಹೈ ಆಪ್ಕಾ ಸಮಸ್ಯಾ ಮೈ ಸಮಜ್ ಸಕ್ತಾ ಹೂಂ, ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರೋ ಉಧರ್ ಜಾಕೆ ಕ್ಯಾ ಪಡಾ ಹೈ ಹಮಾರಾ ಡಬ್ಬಾ ಹೈ ಕಚರೆ ಕಾ ಡಬ್ಬಾ, ಉಧರ್ ಏಕ್ ವಸ್ತು ಹೈ ಉಸ್ಕೋ ಉಠಾ ಲೋ, ಉಸ್ಕೋ ಲೇಕೆ ಜಾ, ಸ್ಪರ್ಶ ಕರೋ ಆಪ್ಕಾ ಸಬ್ ಸೋನೆ ಕಾ ಬನ್ ಜಾಯೇಗಾ, ಔರ್ ವೋ ಕ್ಯಾ ಥಾ ವೋ ಪಾರಸ್ ಮಣಿ. ಸನಾತನ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಕೆ ಆಶ್ರಮ ಮೇ ಕಚರೆ ಕೆ ಡಬ್ಬೆ ಮೇ ಕ್ಯಾ ಗಿರಾ ಹೈ, ಹಾಂ ಉಸ್ಕೋ ಉಠಾ ಕರ್ ವೋ ಘರ್ ಲೇಕರ್ ಕೆ ಸಬ್ಕೋ ಸ್ಪರ್ಶ ಕ್ಯಾ, ದೇಖತೆ ದೇಖತೆ ಕರೋಡಪತಿ ಬನ್ ಗಯಾ. ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ವೋ ಸೋಚನೆ ಯಾರೆ ಜಿಸ್ ಪಾರಸ್ ಮಣಿ ಕೆ ಲಿಯೇ ಮುಜೆ ಇತ್ನಾ ಲಂಬಾ ತಪಸ್ಯಾ ಕಿಯಾ, ಶಿವಜಿ ಕೋ ಜಾಗೆ ಮಿಲಾ ಔರ್ ಶಿವಜಿ ನೇ ಮೇರೆ ಕೋ ಮಥುರಾ ಸೇ ಬೃಂದಾವನ್ ಭೇಜಾ, ಬೃಂದಾವನ್ ಮೇ ಸನಾತನ ಗೋಸ್ವಾಮಿ ಕೆ ಜಾಗೆ ಮಿಲಾ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಪೇಸೆ ಪಾರಸ್ ಮಣಿ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ವೋ ತೋ ಫಕೀರ್ ಹೈ, ಭಿಕಾರಿ ಜೈಸೆ ಹೈ, ತೋ ಸನ್ಯಾಸಿ, ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಕುಛ್ ನಹೀ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಉನ್ಕೆ ಕಚರೆ ಕೆ ಡಬ್ಬೆ ಮೇ ಪಾರಸ್ ಮಣಿ ಕೈಸೆ ಆ ಗಯಾ, ಯೇ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಚಲ್ ರಹಾ ಹೈ, ಕ್ಯಾ ಚಲ್ ರಹಾ ಹೈ. ತೋ ಉನ್ಹೋನೆ ಜಾಕೆ ಉನ್ಕೋ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಪೂಛಾ गोस्वामी जी आपने जो दिया मेरा काम हो गया। अभी मेरा एक प्रश्न, क्या प्रश्न क्या है कि ये जो मणि आपने जो दिया, ये मणि से अच्छा मेरा काम हो गया, लेकिन ये मणि कहाँ गिरा था? तो कचरे के डब्बे में क्यों डाला आपने? तो क्या अगर आपके कचरे के डब्बे में 100 रुपए मिलता है, अगला दिन 500 रुपए मिलता है, प्रभु जी को कल मैं एक 500 रुपए को नोट को ऐसा मैं करने के लिए बोला, वो हंसने लगे। अगर उन्होंने कर दिया होता इसका मतलब क्या? 500 रुपए उन्होंने तोड़ दिया होता तो इसका मतलब क्या? मतलब दिन में उनका 5 लाख या 5 करोड़ रुपए उनका क्या होगा इनकम? 5 करोड़ रुपए दिन में, तभी जाके एक व्यक्ति 500 रुपए को छोड़ सकते। लेकिन 5 करोड़ भी होने दो, फिर भी 500 रुपए कोई व्यक्ति क्या नहीं करेगा, पड़ेगा नहीं। तो लेकिन इसका मतलब इधर सनातन गोस्वामी के कचरे के डब्बे में पारसमणि मिलता है, इसका मतलब क्या हो गया? इसके मतलब उनके पास इससे भी बहुत मूल्यवान चीज है, इसका मतलब वही हो गया ना। आप अपने सब कहाँ रखते हैं? तिजोरी में रखते हैं कि नहीं? जो भी मौल्यवान वस्तु वो इधर उधर फेंकेंगे नहीं। हाँ, तो बाद में उन्होंने कहा कि तो फिर क्या है आपके पास, कुछ दूसरा कुछ है क्या? उन्होंने बोला है हमारे पास। तो उन्होंने क्या बताया? तो जो प्रभु जी ने इधर ला के रखा, तो उन्होंने यही मंत्र का उन्होंने बताया, वो क्या है? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। इसको उन्होंने बोला हरि नाम चिंतामणि। ये चिंतामणि इसलिए है क्योंकि वो जो चिंतामणि ने क्या किया, वो चिंतामणि हर वस्तु को जो लगाते हैं वो क्या बन जाता है? सोना बन जाता है। लेकिन आपको जन्म मृत्यु से वो बचा सकता नहीं, और रोटी कपड़ा मकान दे सकता बस, दूसरे उसके अलावा कुछ नहीं होगा। लेकिन ये जो है मणि हरिनाम चिंतामणि, इससे क्या होगा? आप कृष्ण का जो वैकुंठ का जो तिजोरी का अंदर जो भी है, हाँ, उसका चाबी आपको मिल सकता है ये जप कर। इसका मतलब ये इसलिए हमको जप नहीं करना चाहिए कि भगवान का तिजोरी का चाबी हमको पाना, इसलिए हम भक्ति नहीं करना चाहिए। लेकिन कहने का मतलब है कि भगवान का जो भी है वो सब हमारा ही है कि नहीं? तो इसलिए उन्होंने कहा कि ये हरिनाम आप जप करो, हरे कृष्ण मंत्र, इसका फायदा क्या होगा? फायदा ये होगा कि आप भगवान के धाम जा सकते हो, वहां पर हमेशा के लिए रह सकते हो, जन्म मृत्यु से हमेशा के लिए आपको क्या मिल जाएगा? छुट्टी, छुटकारा। तो इसलिए क्या है? हरिनाम चिंतामणि। तो चिंतामणि तो है, लेकिन हमारे लिए वो साधारण एक पत्थर के जैसा हो गए। क्यों? क्योंकि श्रद्धा नहीं है। श्रद्धा क्यों नहीं है? क्योंकि पहले सुनते नहीं है कि नहीं? अगर एक साधारण बच्चे को मोबाइल क्या समझ में आता है कि नहीं? उसको छोटा बच्चा जो होता है हर चीज को खाने के लिए ट्राई करता है, इसको भी लिया तो इसको भी खाएगा, ये खाएगा इसको भी मुंह में डालेगा, इसको भी मुंह में डालेगा, हर चीज को मुंह में डाल, मोबाइल को भी खाने के लिए वो प्रयास करेगा। अगर खाने लायक नहीं है एक हमारे भक्त जगन्नाथपुरी गए थे, जगन्नाथपुरी में वो एक होटल में रह रहे थे, रथ यात्रा के लिए गए थे। तो वो सुन रहे थे, एक एप्पल आईपॉड होता है, आईपॉड है ना, एक बहुत बड़ा एक मोबाइल जैसा ही होता है समझ लो, उसमें सुन सकते हो, ईमेल देख सकते, सब बहुत कुछ हो सकते। वो रख के चले गए थे स्नान करने के लिए। लेकिन जब उन्हें स्नान करके आया तो उधर एक बंदर आ गया था, बंदर ने अंदर हाथ डाला था और मोबाइल को मतलब वो एप्पल को हाथ में ले लिया। अब ये भक्त आ गया, वो देख रहा है, अभी वो थोड़ी देगा, वो तो है तो बंदर, हाँ, वो उसने देखा ऐसा, उनके सामने देख रहा है वो क्या है, ये क्या है, वो देख रहा है ये क्या है, खाने लायक है कि नहीं। हालांकि वो एप्पल आईपॉड था, एप्पल है ना, क्या होता है, एप्पल है ना सेब, वो देख रहा था सेब की जैसे तो नजर नहीं आ रहा, हालांकि खाली नाम एप्पल से क्या होगा। वो ऐसा कुछ किया, ये किया, जोर से टपक गया और भाग गया। तो हमारा भी वही हाल, तो उसके लिए वो उसको खाने लायक है क्या नहीं है, तो वो क्या है, कचरे के समान, वो फेंक देके और भाग कर। लेकिन हम समझ सकते कि एप्पल आईपॉड से क्या क्या नहीं हो सकता, लेकिन तो उसी प्रकार हाँ, एक साधारण व्यक्ति हम क्या समझते कि हरि नाम है ना, ठीक है, थोड़ा फायदा होता होगा, थोड़ा मन का शांति मिलेगा, हाँ टेंशन जो है मानसिक तनाव वो दूर हो जाएगा, ये हो जाएगा, वो हो जाएगा, बस इतना हमें मालूम है, इससे ज्यादा ठीक है। वो बोलते हैं उससे कृष्ण का कृपा मिलेगा, वो पता नहीं अभी तक तो मिला नहीं, क्या गारंटी भी नहीं कृष्ण नाम का व्यक्ति है कि नहीं यहाँ तक हमारे मन में विचार आते क्या, क्योंकि सुनते नहीं है। जब तक हम हरि नाम के बारे में सुनेंगे नहीं, कृष्ण के बारे में नहीं सुनेंगे, तो क्या हो जाएगा, श्रद्धा कम हो जाएगा, श्रद्धा मतलब नंबिके, विश्वास कम हो जाएगा। तो अगर नम विश्वास नहीं है तो कोई आगे बढ़ने का सवाल नहीं उठता। तो अगर कोई व्यक्ति बहुत भक्ति में आगे बढ़ गया, इसका मतलब क्या है, उसका बहुत अटूट विश्वास है भगवान के प्रति, तभी जाके वो भक्ति में आगे बढ़ गया। और अगर हम भक्ति में नहीं आगे बढ़े, हरिनाम में हमको रुचि नहीं है, इसका मतलब क्या है, हरिनाम में श्रद्धा नहीं। श्रद्धा क्यों नहीं, क्योंकि हम सुनते नहीं या पढ़ते नहीं भागवतम। कितने लोगों ने भागवतम पढ़ लिया, अभी हाथ ऊपर कर लिया, भगवत गीता कितने लोगों ने पढ़ लिया, पूरा पूरा पढ़ लिया, और भागवतम, हाँ हाँ प्रभु जी का दर दिखाया जा रहा है, उन्होंने पढ़ लिया, हाँ तो इसलिए भागवतम लेना चाहिए। और मरले भगवंत नडगे आज हमारे पास है, इसका भी आप सदस्य बनिए, आपके घर में आ जाएगा, तो आपके घर में मैगजीन के अलावा ये होना चाहिए, और भागवत आपके घर में होना चाहिए, पढ़ना चाहिए, और उसके ऊपर प्रश्न लिख कर लाना चाहिए, इसका मतलब क्या है, उसका मतलब क्या है, उस प्रकार का प्रश्न आपको करना चाहिए, तभी जाके हरिनाम। और इस प्रकार के हर जहाँ भी क्लास होगा, यहाँ पर तो एक ही बार यहीं पर हो रहा है, तो क्लास में आना चाहिए, सुनना चाहिए। ऐसा करने से क्या होगा कि हरिनाम के प्रति श्रद्धा बढ़ेगा और कृष्ण के प्रति श्रद्धा बढ़ेगी। तब क्या हो सकता है कि जब हम हरिनाम लेंगे तो उसका एक फायदा होगा। तो इसलिए शास्त्र में यानी उपदेशामृत में रूप गोस्वामी कहते हैं, स्यात् कृष्ण नाम चरिता दिशिताप्य विद्या पित्तो पतप्तर सनस्य नरोचिकानु किन्त्वादरादनुदिनात् खलु सैव जुष्टा स्वादित क्रमात् भवति तद्गद मूलहंत्री। क्या बोला उन्होंने, स्यात् कृष्ण नाम चरितादि सितापि अविद्या। भगवान के हरिनाम के बारे में वो सुंदर श्लोक लिखा है, क्या लिखा, स्यात् कृष्ण नाम चरित, भगवान कृष्ण के नाम कैसा है, खड़ी शक्कर के जैसा मीठा है। कैसा है, खड़ी शक्कर है ना, कल्लू शक्कर, वही हमारे कर्नाटक के जो संत है कनकदास पुरंदरदास वो सब क्या लिखते, कल्लू सक्करे कोळ्ळिरो नीवेल्लरू कल्लू सक्करे कोळ्ळिरो, कल्लू सक्करे सही सवि बल्लवरे बल्लर, फुल्ल लोचन श्री कृष्ण नाम बिंबवंत कल्लू सक्करे कोळ्ळिरो। तो खड़ी शक्कर के जैसा एक क्या है, स्वीट है, मधुर है, लेकिन पित्तो पतप्त रसनस्य न रोचिकानु, क्योंकि हमें क्या हो गया है कि हमें जॉन्डिस हो गया या पीलिया या कामणी अंतरंग, उसके वजह से क्या हो जाएगा, खड़ी शक्कर उसको क्या लगेगा, जिसको कामणी हो गया उसको काबिल कड़वा लगेगा, और इसलिए वो समझ रहा है कड़वा है इसको क्या लेना किंतु आदर आदनो जिनाद खलो सही बजट, लेकिन जिसको पी लिया हुआ है उसको क्या करना चाहिए, खड़ी शक्कर ही खाना चाहिए। खड़ी शक्कर खाने से उसका पीलिया निकल जाता, जॉन्डिस खत्म हो जाता, लेकिन उसको तो अच्छा नहीं लगता। लेकिन वही उसके लिए औषधि। औषधि कैसा होना चाहिए? स्वीट होना चाहिए। औषधि जब हम डॉक्टर के पास जाते हैं तो हम ये बोल देगा, हमें ये समस्या आ गई लेकिन एकदम स्वीट है, ऐसा एक कुछ आग दे दो, एक मेडिसिन दे दो, ऐसा बोलते है क्या? नहीं, जो देगा वो लेना चाहिए। हाँ है ना, लेकिन है तो वो मधुर है, तो एकदम स्वीट, लेकिन उसको कैसा लग रहा है? कड़वा लग रहा है। रोजिकन किंतु आदराद अनुदिनात खलु सेवा दुष्ट। लेकिन उसको क्या करना चाहिए? मेडिसिन हर दिन लेना चाहिए, आदर से हर दिन लेना चाहिए। अनुदिन मतलब हर दिन, आदरात यानी उसको टाइम टू टाइम बराबर कैसा बोला गया वैसा, पहले खाने के पहले बोलते हैं या कभी बाद में बोलते हैं खाने के बाद, वो लेना चाहिए। तब क्या होगा? तद कदम मूल हंत्री, वो जो रोग है ना वो हमेशा के लिए निकल जाएगा। तो रोग क्या है? अविद्या। अविद्या का मतलब क्या है? कि मैं शरीर हूं और ये संबंधित शरीर संबंधित हर वस्तु मेरा है, ऐसा समझना अविद्या है। तो इस अविद्या से मुक्ति कर पाने का एकमात्र मार्ग क्या है? खड़ी शक्कर खाना चाहिए। तो भगवान का नाम खड़ी शक्कर के जैसे मधुर है, लेकिन हमारा समस्या अविद्या के कारण हमें वो क्या हो रहा है कि खड़ी शक्कर जैसा है तो हमको कैसा लग रहा है? अभी हम बोलते हैं हरे कृष्ण जप करने का है तो हमको लगता है अरे बाप रे, कल तो 16 माला किया, आज भी करना है और कल भी करना होगा। ऐसा नहीं कि एक दिन करके छोड़ दिया तो बाप रे कृष्ण तो पीछे पड़ गए यार, ये हमको छोड़ते नहीं। आज भी 16 माला, कल भी करना है, जिंदगी भर करना है, कैसे होगा ये? कभी कभी रोना आ जाता है। जब हरिनाम ये 100 ग्राम का थैली होता है, ये उठाते हो, ये उठाने का इतना भारी लगता है कभी कभी, है मालूम है? सुबह सुबह जब हम हरिनाम के लिए सुबह बैठते, अरे कब कब आएगा वो दिन कि हम हरिनाम को प्रेम से लेंगे। या फिर जैसे कि चेहरा कैसा होता है हरिनाम जब लेते हैं, तो जैसे कि करेला का जूस पिया क्या व्यक्ति, या फिर नीम का जूस, नीम मालूम है? नीम नीम क्या होता है? बेमन। तो नीम का जूस पिया जैसा लगता है, क्या कब कब होगा ये सब? समस्या इसमें नहीं है, समस्या हरिनाम में नहीं है, समस्या मेरा जिह्वा पे नन्न नालगे समस्या, अर्थात नन्न ननगेनागिदे कामणी तत् पीलिया तो जॉन्डिस। अर्थात हम किसी को भी जॉन्डिस नहीं हुआ, हमें उदाहरण दिया जिस प्रकार कामणी जिसको हो गया उसको स्वीट हरिनाम लगता नहीं, उसी प्रकार जिसको अविद्या का रोग हो गया है उसको हरिनाम कड़वा लगता है। हमको अविद्या का रोग हो गया। अविद्या का मतलब क्या? मैं शरीर हूँ, हालांकि हम सुनते हैं क्लास में कि हम शरीर नहीं आत्मा है, तो फिर भी वो शारीरिक जो प्रेम है हमारा तो बहुत गहरा है। तो सुनने में और बोलना आसान है, लेकिन उस प्रकार जीवन बिताना कठिन है, लेकिन फिर भी प्रयास करना चाहिए हमको, ठीक है? तो ये जो अविद्या, इससे जब तक हम दूर नहीं होंगे तब तक हरिनाम का वही हालत होगा। लेकिन अविद्या कब दूर होगा? अविद्या कब दूर होगा? होगा कि नहीं पहला वो बताओ। हाँ तो क्या करने से होगा? हाँ, हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे।
हाँ, ये मालूम हो जाना चाहिए। अविद्या हो गया है, अविद्या का नाश जरूर हो जाएगा। प्रेम भक्ति जहां हुई थे अविद्या विनाश जाते। तो प्रेम भक्ति को कैसे पाएंगे? हाँ, भावभक्ति, भावभक्ति कैसे मिलेगा? साधना भक्ति, साधना भक्ति में क्या है? रूल्स एंड रेगुलेशंस। तो रूल्स क्या है? हरिनाम जब करना है लेकिन कुछ नियम पालन करना चाहिए, वो क्या है? 10 नाम अपराध नहीं करना चाहिए। कोई भी वस्तु लो, कोई भी आप विषय लो, मुझे PhD चाहिए इसलिए मैं कर्नाटक यूनिवर्सिटी में जाता हूँ, लेकिन हर दिन उधर मैं किसी को मैं कुछ बुरा कह देता हूँ, कोई प्रोफेसर को जाके मैं चाटा मारता हूँ और कुछ मैं लफड़ा करता हूँ, तो मेरे को मिलेगा ना? पक्का मिलेगा कि नहीं? मिलना चाहिए, मैं तो स्कूल जाता हूँ हर दिन, मिलना चाहिए भाई, मैं तो फीस भरा है, अटेंडेंस भी है मेरा, तो फिर इधर उधर एक दो लफड़ा किया तो क्या प्रॉब्लम है? और मैं अच्छे से पढ़ भी लेता हूँ, क्यों नहीं मिलना चाहिए डिग्री? हाँ बोलो, जैसे कि आप तो चुप बैठ गए, किसको अपराध किया? मैंने तो फीस भरा है ना। अब गुरु ठीक है तो क्या हुआ? तो आजकल तो ऐसा चलता है, सब लोग ऐसा ही करते, मैंने भी ऐसा ही कर दिया। है ना? तो इसलिए जब तक हम कुछ नियमों को पालन नहीं करते तब तक क्या नहीं मिलेगा? फल नहीं मिलेगा। बेवीन वाला है कि मावीन हंड बेकंदर सीखता था, बेवीन बीजा है कि बेवीन बीजा है कि राम हंड सीखता था? तो इसलिए इस साधारण से साधारण बात इस दुनिया में भी उसके लिए नियमों का लागू होता है, बिना नियम के कुछ इस दुनिया में भी नहीं मिलता, तो आध्यात्मिक दुनिया की तो दूर की बात। तो 10 नामापराध है। पहला नामापराध क्या है? हाँ, तो महा जो हरिनाम, पहले क्या समझ रहे? 10 नामापराध है, मतलब अगर एक व्यक्ति अपराध करते हुए हरिनाम लेता है तो उसको कृष्ण प्रेम नहीं मिलेगा। अगर हम हरिनाम जप कर रहे हैं हमें कृष्ण प्रेम नहीं मिला आज तक, इसका मतलब क्या है? वो 10 नामापराध हम कर रहे हैं। सबसे पहला क्या है? वैष्णव अपराध। वैष्णव अपराध मतलब क्या? हर व्यक्ति जो हमारे संपर्क में आता है हरे कृष्ण का, तो सब वैष्णव है, क्योंकि कृष्ण को मानते हैं, कम से कम कृष्ण का आके प्रणाम करते हैं, एक दो माला करते हैं, माला नहीं करते, कम से कम प्रोग्राम में आते हैं, हरे कृष्ण बोलते हैं, प्रसाद खाते हैं और चले जाते हैं, भगवद गीता पकड़ते हैं लेकिन पढ़ते नहीं, चलेगा, लेकिन पकड़ तो लिया ना उन्होंने, वैष्णव हो गया। तो वैष्णव के बहुत सारे अलग 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 स्तर है। तो कोई एक बार हरे कृष्ण भी बोल दिया रोड में जाते हैं, तो हम जब जाते हैं रोड में तो बोलते हरे कृष्ण वाले आ गए, तो वो भी वैष्णव, वो एक एक प्रकार का वैष्णव। और कोई इधर तक आता वो वैष्णव वैष्णव, और एक माला कर रहा है वो भी वैष्णव, कोई चार माला कर रहा है वो भी वैष्णव, कोई 16 कर रहा है, किसी को दीक्षा हो गया, हर व्यक्ति वैष्णव, लेकिन अलग अलग ग्रेड के हैं। उनमें से किसी को भी हमने अपराध किया, अपराध मतलब उनको उनको भला बुरा कहा, तो चाहे वो गलती करे या ना करे, वो उनके और कृष्ण के बीच में, आप बीच में टांग अड़ाने की कोई जरूरत नहीं। समझ में आई बात? क्या बताया मैंने? वो और कृष्ण के बीच में, कृष्ण जरूर वो देख रहे हैं क्या हो रहा है। ये आजकल की जो पुलिस व्यवस्था है उसके जैसा नहीं है, क्योंकि पुलिस को पहले मालूम रहता है इधर चोरी हो रहा है, तो इसलिए वो आराम से मोबाइल बंद करके सो जाते हो, क्यों? कि मोबाइल नहीं आना चाहिए, अभी कोई रिंग बजना चाहिए, क्यों? उनको मालूम है अभी रिंग बजने वाला है, क्योंकि पहले से उनको मालूम इधर चोरी हो। ऐसा नहीं है भगवान की दुनिया में, उस अदालत में क्या नहीं है, इस प्रकार की समस्या नहीं, क्योंकि वो आखिरी अदालत है। इस दुनिया की अदालतों में समस्या है लेकिन वहां पर ऐसा नहीं। तो इसलिए कृष्ण के ऊपर विश्वास रखो और छोड़ दो, वो देख लेगा उनको, और आप अपना टांग मत अड़ाओ दूसरों का बिजनेस में, अर्थात अपना हरिनाम करो, जप करो, पढ़ाई करो, बस सेवा करो, दूसरों को जज मत करो, Therefore Jesus said, Jesus Christ, don't judge others, otherwise you will be judged. अगर भगवान आपका फाइल खोलेगा ना, या फिर मेरा फाइल खोलेगा, तो सीधा मेरे को कहां जाना पड़ेगा? नरक, उधर है नरक। अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल, पाताल में हमको भेज देंगे भगवान। समझ में आई? हाँ, तो भगवान ने हमको उधर अभी तक भेजा नहीं, इसका मतलब क्या कि हमारा फाइल उसने खोला नहीं। क्यों नहीं खोला? तो बोला कि ठीक है बेटा, कर लो सेवा, कर लो जप, कर लो, चिंता मत करो, बस करो। अभी फाइल खोलने खोल दिया तो फिर कोई इधर रह नहीं सकता। तो भगवान की महानता कृपा है कि उन्होंने अभी तक हमको यहाँ पर रखा है। ये वो अगर उनको निर्णय करने की बात आ गई, वो जजमेंट करने के लिए बैठ गए, तो हम सबको भेजेंगे एक ही दिन, पहला ही दिन। तो फिर हम दूसरों को जजमेंट देने वाले हम कौन है कि ये ऐसा है, वो वैसा है, उसने ये किया, उसने वो किया। अरे आपने क्या किया? आचार विल्लद नालिगे निन्न नीच बुद्धियन्नु बिडु नालिगे, विचार विल्लदे पररन्नु हंगिसुवदक्के चाचिकोंडिरुवंत नालिगे। ಪುರಂದ್ರದಾಸರು ಈ ರೀತಿ ಬರ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಓದಿದ್ರೆ ಮುಗಿದೇ ಹೋದ ಆ ವ್ಯಕ್ತಿ, ಅವ್ರು ಪೂರ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ನಿಂದೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಹೃದಯದೊಳಗೆ ಬೆಂಕಿ ಇಟ್ಟಂಗೆ ಹಾಕೋದು. ಇತ್ತನ ಕಠಿಣ ಭಾಷಾ ಮೇನು ಲಿಖ ನೋಡಿ, ಲಿಖ ಕಿ ಆಚಾರವಿಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ, ಜೋ ನಾಲಿಗೆ ಮತ್ಲಬ್ ಜಿಹ್ವಾ ಜೋ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಆಗೇ ಪೀಚೆ ವಿಚಾರ ಕರ್ತಾ ನೀ ಆಚಾರ, ನಿನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಬಿಡು ನಾಲಿಗೆ, ಉಸ್ಕಾ टेंथ क्लास इंटेलिजेंस है, बुद्धि मतलब इंटेलिजेंस, नीच बुद्धि मतलब थर्ड क्लास, थर्ड क्लास भी नहीं, यहाँ पर टेंथ क्लास इंटेलिजेंस है। बुद्धि तो है ही नहीं, थर्ड क्लास इंटेलिजेंस को इंटेलिजेंस बोला नहीं जाता, वो बिना इंटेलिजेंस का, बिना विचार का हर व्यक्ति को वो भला बुरा कहते चलता। विचार विल्लदे, आगे पीछे बिना देखे, पररन्न हंगिसुवदक, तो दूसरों का गलती ढूंढ जो ढूंढता है उसी के लिए ये जो नालिगे, उसी के लिए ये बाहर ऐसा घूमते रहता है। तो उसको बोल रहे, उस जिह्वा को बोल रहे, तुम तुम्हारा ये जो गंदी हरकत छोड़ दो, ये गलत है, ऐसा बोल रहे। क्योंकि इंग्लिश में कहावत है, Loose lips sinks ships. Have you ever heard it? अगर आप समुद्र में तैर रहे हैं, अगर आप बहुत बड़ी जहाज में घूम रहे हैं, तो जबाल समाज के बात करना सीखो। क्यों? अगर आप जबाल समाज की बात नहीं करेंगे, तो सामने वाला व्यक्ति आपके जहाज को डुबा सकता है। क्यों? क्योंकि आप पानी में है, ये बात ये भूलो मत कि आप समुन्द्र के गहराई में है, कभी भी कुछ भी हो सकता है। वो तो दूर की बात है, जोर से हवा आ गया, तूफान आ गया, वो तो अलग बात है। लेकिन अगर हम जबान संभाल के बात नहीं करेंगे तो क्या होगा? तो कोई भी व्यक्ति हमको डुबा सकता है, सामने वाला के व्यक्ति के पास उतना, क्योंकि उनके पास भी सब हथियार है, सब कुछ। तो जब हम पानी में है तो संभाल के बात करो। उसी प्रकार हम भक्ति में आए हैं तो संभाल के बात करना चाहिए। तो इसलिए सर्वज्ञ ने क्या बोलते हैं, व्हाट इज दैट, वेरी इंटरेस्टिंग, नहीं नहीं मैं हमेशा बोलता था, अभी याद नहीं आ रहा है। ಕಚ್ಚ ಕೈ ಬಾಯಿಗಳು ಇಚ್ಛೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿ ಹರಿ ಅಚ್ಚುತನಪ್ಪ ಅಜನಪ್ಪ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಿಂತನಪ್ಪ. ಬಾಯಿ, ಬಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನಾಲಿಗೆ, ನಾಲಿಗೆಯನ್ನು ಹದ್ದು ಬಸ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದ್ರೆ ಏನಾಗ್ತದ? ಯಾರು ಹಂಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತಾನ ಅವನು ಅಚ್ಯುತ, ಅವನು ಮಾಯಾವತಿ ಇದ್ದ, ಆದ್ರಿಂದ ಅವನಿಗೆ ದೇವರು ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ದೇವರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ. ಆದ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅಜನಪ್ಪ, ಅಜ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮ, ಬ್ರಹ್ಮನಿಗೆ ಯಾವ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, ಅವನ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಿಂತನಪ್ಪ. ಯಾಕೆ? ಅವನ ನಾಲಿಗೆ ಮಾತನಾಡಲು ಬಲ್ಲವರು ಮಾಣಿಕ್ಯ ತಂದರು, ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರದೇ ಇದ್ದವ್ರು ಏನ್ತಂದ್ರು ಜಗಳ ತಂದ್ರು. ಜಿಸ್ಕೋ ಬಾತ್ ಕರ್ನೆ ಕಿ ತಮೀಜ್ ಮಾಲೂಮ್ ಹೈ ವೋ ಜಬ್ ಬಾತ್ ಕರ್ತಾ ಹೈ ತೋ ಲೋಗ್ ಉಸ್ಕೋ ಹೀರಾ ದೇತೆ, ಭೈ ಈ ಹೀರಾ ಲೇ ಲೋ, ಆಪ್ ಕಿತ್ನೆ ಸ್ವೀಟ್ ಬಾತ್ ಕರ್ತೆ, ಆಜ್ ತಕ್ ಮೇನೆ ಐಸೆ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ದೇಖಾ ನಹೀ, ಇತ್ನೆ ಮಧುರ ಬಾತ್ ಕರ್ನೆ ವಾಲ, ಆಪ್ ಯೇ ಲೇ ಲೋ, ಯೇ ಹೀರಾ ಹೈ, ಅನ್ಮೋಲ್ ಹೀರಾ ಲೇ ಜಾಓ, ಕ್ಯೂಂಕಿ ಬಹುತ್ ಅಚ್ಚೆ ಬೋಲ್ತೆ ಹೋ. ಆಜ್ ಜಿಸ್ಕೋ ಬೋಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ನಹೀ ಆತಾ ನಾ, ವೋ ಕ್ಯಾ ಲಾಯೇಗಾ ಘರ್ ಪೆ, ಹೀರಾ ನಹೀ ಲಾಯೇಗಾ, ಝಗಡಾ ಲಾಯೇಗಾ, ಅವ್ರು ದುನಿಯಾ ಭರ್ ಕೆ ಲೋಗ್ ಆಕರ್ ಉಸ್ಕೋ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ದೇಂಗೆ ಕಿ ಆಪ್ಕಾ ಭಾಯಿ ಐಸಾ, ಆಪ್ಕಾ ಲಡ್ಕಾ ಐಸಾ, ಆಪ್ಕಾ ಬೇಟಾ ಐಸಾ, ಐಸಾ ಐಸಾ ಬೋಲೋ, ಕ್ಯೋ ಕ್ಯೂಂಕಿ ಉಸ್ಕೋ ಬಾತ್ ಕರ್ನೆ ಕಾ ತಮೀಜ್ ಮಾಲೂಮ್ ಹೈ. ತೋ ಬಾಹರ್ ಕಿ ದುನಿಯಾ ಕಿ ಬಾತ್ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೂಂ, ಅದು ಭಕ್ತಿ ಕಾ ತೋ ಅಲಗ ಹೈ. ತೋ ಬಾಹರ್ ಕಿ ದುನಿಯಾ ಮೇ ಭೀ ಅಗರ್ ಹಮಕೋ ಅಚ್ಚಾ ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಬನ್ನಾ ಹೈ ತೋ ತಮೀಜ್ ಸೇ ಬಾತ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಅನ್ಯಥಾ ಐಸಾ ಹೋಗಾ. ತೋ ವಹೀ ಅಗರ್ ಬಾಹರ್ ಜೋ ಹಮಾರಾ ತರೀಕಾ ಹೈ ವಹೀ ಹಮ ಭಕ್ತಿ ಮೇ ಆನೆ ಕೆ ಬಾದ್ ಉಸಿ ಕೋ ಹಮ ಅಪನಾತೆ ಹೈ. ತೋ ಐಸಾ ಏಕ್ ಕಹಾವತ್ ಹೈ ಸಂಸ್ಕೃತ ಮೇ, ಏಕ್ ಔರತ್ ಥಿ ವೋ ಹರ್ ದಿನ ಜಾತಿ ಥಿ ಲಕ್ಕಡಿ ಕಾಟನೆ ಕೆ ಲಿಯೆ, ಲಕ್ಕಡಿ ಕಾಟ್ ಕೆ ಲಾತಿ ಥಿ ಔರ್ ಬೇಚ್ತಿ ಥಿ, ಲೇಕಿನ್ ವೋ ಲಕ್ಕಡಿ ಕಹಾ ಕಾಟ್ತಿ ಥಿ, ಕರ್ನಾಟಕ ಮೇ, ವೋ ಭಿ ಮೈಸೂರ್ ಮೇ ಕಾಟ್ತಿ ಥಿ, ಔರ್ ಜಹಾ ಭಿ ವೋ ಜಂಗಲ್ ಮೇ ಜಾತಿ ಥಿ, ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಪೇಡ್ ಉಸ್ಕೋ ಮಿಲ್ತೆ ಥೆ, ಚಂದನ್ ಕೆ ಪೇಡ್, ಜಿಸ್ಕೋ ಚಂದನ್ ಹರ್ ಜಗಾ ನಜರ್ ಆತಾ ಹೈ, ವೋ ಚೂಲಾ ಮೇ ಕೌನ್ಸಾ ಚಂದ ಕೌನ್ಸಾ ಲಕ್ಕಡಿ ಲಗಾಯೇಗಾ ಫಿರ್, ಕ್ಯೂಂಕಿ ಚಂದನ್ ಸಬ್ ಜಗಾ ಮಿಲ್ ರಹಾ, ಅರೆ ಚಂದನ್ ಹೈ ವೋ ಸಮಜ್ ಲೋ, ವೋ ಸಾಧಾರಣ ಲಕ್ಕಡಿ ನಹೀ, ಚಂದನ್ ಜಲಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ನಹೀ ಹೋತಾ, ಚಂದನ್ ಜಲಾ ಲೇಕಿನ್ ಭಗವಾನ್ ಕೆ ಲಿಯೆ, ಅಪ್ನಾ ಖಾನಾ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ನಹೀ ಹೋತಾ. ತೋ ಜೋ ಆಜು ಬಾಜು ಮೇ ಕೋನ್ ದಿಖತಾ ಹೈ, ಸಬ್ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ವಾಲೆ ದಿಖತೆ ಹೈ, ಸಬ್ ಭಕ್ತ ಹೈ, ಚಲೋ ಉಸಿ ಕೋ ಜಲಾ ದೇತೆ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಜಲಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮಕೋ ಕುಛ ನಾ ಕುಛ ಚಾಹಿಯೇ. ಹಾಂ, ಸಮಜ್ ಮೇ ಆಯೇ ಬಾತ್, ಜೋ ಕುಛ ನಹೀ ಮಿಲಾ ತೋ ಚಲೋ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತೋ ಕೋ ಹೀ ಉಧರ್ ಲಗಾ ದೇತೆ ಹೈ, ನಹೀ ಸೋಚೋ ವೋ ಕೌನ್ ಹೈ, ಹೀ ಈಸ್ ವೆರಿ ಡಿಯರ್ ಟು ಕೃಷ್ಣ, ತೋ ಉನ್ಕೋ ಆಪ್ ಸಾಧಾರಣ ಮತ್ ಸಮಝೋ, ಸಾಧಾರಣ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಾ ಬಚ್ಚಾ ಹೋ, ಏಕ್ ಬಡೇ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋ, ಕೋಯ್ ಭೀ ಹೋ, ಹರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೃಷ್ಣ ಕೆ ಲಿಯೆ ಪ್ರಿಯ, ಖಾಸ್ ಕರ್ಕೆ ಉನ್ಕೆ ಭಕ್ತ ಉನ್ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಪ್ರಿಯ. ಜೋ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ವೈಷ್ಣವ ಅಪರಾಧ ಕರ್ತಾ ಹೈ ತೋ ಉನ್ಕೋ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಯೇ ಚಿತ್ರ ಕಿ ತರಫ್ ದೇಖ್ನಾ ಚಾಹಿಯೇ. ತೋ ಥೋಡಾ ದಿಮಾಗ್ ಟಿಕಾನೆ ಪ್ಯಾ ಜಾಯೇಗಾ, ವೋ ದೇಖೋ ವೈಷ್ಣವ ಅಪರಾಧಿ ಪೂರಾ ಚತುರ್ದಶ ಭುವನೋ ಕೋ ಉಸ್ನೆ ಪಾ ಲಿಯಾ ಥಾ, ಬ್ರಹ್ಮಲೋಕ ಕೋ ಛೋಡ್ ಕೆ ಸ್ವರ್ಗ ಲೋಕ ಸೆ ಲೇ ತಕ್ ನೀಚೆ ತಕ್ ಪತಾಲ್ ತಕ್ ಉಸ್ನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಥಾ, ಅಧಿಪತ್ಯ ಸ್ಥಾಪಿತ ಕರ್ ಲಿಯಾ ಥಾ, ಹಾಂ ಬ್ರಹ್ಮಾಜಿ ಕೋ ಛೋಡ್ ಕರ್ ಸಬ್ ಡರ್ ದೇತೆ ಉಸ್, ಇಂದ್ರ ಚಂದ್ರ ಅಗ್ನಿ ವಾಯು ವರುಣ ತೋ ಉನ್ಕೆ ಏಕ್ದಮ್ ಥರ್ ಥರ್ ಕಾಂಪ್ತೆ ಥೆ ಉಸ್ಕೋ ದೇಖ್ ಕೆ, ಔರ್ ಬಾಕಿ ತೋ ಕ್ಯಾ ಬತಾ, ಔರ್ ಉಸ್ಕಾ ಹಾಲತ್ ದೇಖೋ ಉಧರ್ ಕ್ಯಾ ಹೋಗಾ, ಹಾಂ ತೋ ಕಹಾ ಗಯಾ ವೋ ಶೌರ್ಯ, ಕಹಾ ಗಯಾ ವೋ ಧೈರ್ಯ, ಕಹಾ ಗಯಾ ವೋ ಸಬ್, ಕ್ಯೂಂಕಿ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಜಬ್ ವೋ ವೈಷ್ಣವ ಅಪರಾಧ, ವೈಷ್ಣವ ಕೌನ್ ಉನ್ಕಾ ಬೇಟಾ, ಹಾಂ ತೋ ಪ್ರಹ್ಲಾದ ಕಾ ಜಿಸ್ನೆ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಅಪರಾಧ ಕಿಯಾ ಉಸ್ಕೋ ಮಾರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಸ್ವಯಂ ವಿಷ್ಣು ಕೋ ಆನಾ ಪಡಾ, ತೋ ವೈಷ್ಣವ ಅಪರಾಧಿ ಕಾ ಯೇ ಹಾಲತ್ ಹೋತಾ. ತೋ ಇಸಿಲಿಯೆ ಹಾಲಾಕಿ ಹಮ ಹರಿನಾಮ ಲೇ ರಹೆ ಹೈ ಜಿಸ್ಸೆ ಹಮ ಗೋಲೋಕ್ ವೃಂದಾವನ್ ಜಾ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಔರ್ ಸತ್ಯುಗ ಮೇ ತ್ರೇತಾಯುಗ ಮೇ ದ್ವಾಪರ ಮೇ ವಹಾಂ ಕೆ ಲೋಗೋಂ ಕೋ ಗೋಲೋಕ್ ಜಾನೆ ಕಾ ಕೋಯಿ ಚಾನ್ಸ್ ನಹೀ, ಜ್ಯಾದಾ ಜ್ಯಾದಾ ವೋ ವೈಕುಂಠ ತಕ್ ಜಾಯೆಂಗೆ, ಔರ್ ಹಮ ಲೋಗ್ ಸುಪ್ರೀಮ್ ವೈಕುಂಠದಲ್ಲಿ ಗೋಲೋಕ್ ವೃಂದಾವನ್ ಜಾ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಕ್ಯೂಂ ಕ್ಯೂಂಕಿ ಯೇ ಹರಿನಾಮ ಕಾ ಮಹತ್ವ. ಜೋ ಅಧಮ್ ಸೇ ಅಧಮ್ ಲೋಗ್ ಜೋ ಹರಿ ಹಮ ಲೋಗ್ ಕಹಾಂ ಪರ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಕಲಿಯುಗ ಮೇ ಆಯೇ ಹೈ, ತೋ ಹಮಕೋ ಸಬ್ಸೆ ಶ್ರೇಷ್ಠ ದಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ, ಸಬ್ಸೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಕ್ಯಾ ಹೈ ವೋ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮ ಗೋಲೋಕ್ ವೃಂದಾವನ್ ಮೇ, ತೋ ಯೇ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ಕಾ ಕೃಪಾ. ತೋ ಇಸಿಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ ಕಿ ಯೇ ಏಕ್ ಚೀಜ್ ಹಮಕೋ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ, ವೋ ಕ್ಯಾ ಹೈ, ತೃಣಾದಪಿ ಸುನೀಚೆ ನ ತರೋ ರಭ್ಯ ಸಹಿಷ್ಣು ನ ಅಮಾನಿ ನ ಮಾನದೇನ ಕೀರ್ತನೀಯ ಸದಾ ಹರಿ. ತೋ ಕೌನ್ ಹರಿನಾಮ ಜಪ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಲಾಯಕ್ ಹೈ, ಕೌನ್ ಜಪ್ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ ಹಮೇಶಾ ಜಿಂದಗಿ ಭರ್ ಕೌನ್ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ, ವೋ ವ್ಯಕ್ತಿ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ ಜೋ ತೃಣಾದಪಿ ಸುನೀಚೆ, ಯಾನೆ ಘಾಸ್ ಕೆ ತಿನ್ಕೆ ಎಸೆ ಜ್ಯಾದಾ ನಮ್ರ ಹೈ, ತರೋರ್ಯೋ ಸಹಿಷ್ಣು ನ, ತರೋ ಯಾನೆ पेड़ पेड़ के उससे भी ज्यादा सहनशील होना चाहिए। हाँ पेड़ पेड़ का अगर मैं कह दूं, पेड़ का उदाहरण इसलिए दिया कि पेड़ अगर समझ लो कि अगर पेड़ को काटना है तो कहाँ जाएंगे, पेड़ के नीचे जाएंगे काटेंगे, और वो काट काट के उसको थक गया, उसको अभी प्रसाद का टाइम हो गया 1 बजे, वो क्या करता है कुल्हाड़ी को उधर ही लगाता है और उधर ही उसी के छाल दे रहा है, छाव में बैठ के खाएगा और छाव में सोता है और उठ के क्या करता है काटने, तब तरो कुछ बोलता है क्या, पेड़ कुछ बोलता है? और पेड़ क्या करता है देखो, उसका उसको क्या चाहिए, पानी चाहिए, हर दिन जाके हम हर पेड़ को पानी डालते, तुलसी को पानी डालो बोलेगा तो किसी को टाइम नहीं। हाँ हमें तुलसी का ख्याल रखना चाहिए, तुलसी भक्ति देगी हमको, तुलसी को पानी नहीं हम डालते तो फिर दूसरे पेड़ों को तो क्या बात है, लेकिन पेड़ हर पेड़ को जाके हम हर पेड़ से हम क्या मांगते हैं, तो क्या हम पानी देते हैं, नहीं देखो, लेकिन फिर भी पेड़ हमको क्या दे रहे, पानी दे रहे नहीं फल दे रहे, और कितना पानी, वो भी जब अभी बारिश के समय में जो पानी आया तो बस, उसके बाद में कोई पानी मिलता है उसको, हमको पीने के लिए नहीं मिलता, उसको कौन डालेगा पानी, तो मिनिमम वो लेगा, क्या लेगा, कम से कम क्या लेगा, पानी लेगा और अच्छे से अच्छे मधुर फल देगा। फल देता है और अगर काट दिया तो लकड़ी मिलता है और छाव देता है, छाव है ना, धूप में अगर आप इसके नीचे जाके खड़े हो जाओ तो ये और समझो कि बहुत गर्मी है या बहुत ठंडी है तो हम घर के अंदर आ जाते, तो पेड़ का घर अंदर आ सकता है, हाँ वो उधर ही खड़ा रहेगा, सहिष्णुता देखो कितना है उसका। तो चैतन्य महाप्रभु बोल रहे इतना व्यक्ति को क्या होना चाहिए, सहनशील होना चाहिए, तो ये तो बहुत हाइट हो गया, तो कम से कम प्रयास करना चाहिए हमको यहां तक आने का। और क्यों ये सब बोला गया, क्योंकि जब हम भक्ति करने के लिए प्रयास करेंगे, हरिनाम करने के लिए आएंगे, समस्या जरूर आएंगे, मेरे जीवन में आएंगे, इनके जीवन में, इनके हर व्यक्ति के जीवन में आएंगे, अलग अलग प्रकार के समस्या, खास करके वैष्णव के बीच में ही वो होता है, वो बाहर के लोगों से नहीं होता। एक वैष्णव ऐसा बोलता है, मैं वो ऐसा बोलता हूं, तो ये दोनों में झगड़ा, हाँ वो हो गया अपराध। इसलिए व्यक्ति को क्या होना चाहिए, सहिष्णु होना चाहिए, कितना इतना अमानी न मान देना। और अगर हमको कोई व्यक्ति मान नहीं देता कोई बात नहीं, हम उसे मान देना चाहिए, लेकिन वो कृष्ण को या गुरु को कुछ गलत कह दिया तब आप चुप नहीं बैठ सकते। इसलिए हमें यह समझना जरूरी है, इंग्लिश में कहा जाता है कि लाइन एट द चेज एंड लैम्ब एट होम, तो घर में बकरी के जैसे रहो, बकरी मतलब ज्यादा साहस, ज्यादा कुछ साहस नहीं दिखाएगा घर पे, मतलब वैष्णव के बीच में, घर मतलब वैष्णव, घर में वैष्णव यानी हमारे ही असली घर है, वैष्णव का संग हमारा असली घर है, समझे, तो वैष्णव के बीच में हमें बकरी के जैसा रहना चाहिए, बकरी उधर ज्यादा साहस नहीं दिखाएगा, लेकिन लाइन ऑफ द चेज बोला, चेज मतलब जब आप बाहर दुनिया में जब जाते हैं तब कैसे रहो, सिंह के जैसे रहो, घर आते हैं तो बकरी के जैसे, मैंने बोला इंग्लिश में बोला गया, और लेकिन हमारा उल्टा होता है घर में हम कैसे रहेंगे, घर में सिंह हर को और बाहर बकरी, क्योंकि पैसा चाहिए, तो कुछ भी करके हम पैसा हासिल करेंगे, बकरी बनेंगे और कुछ नहीं। सॉरी मैं बोल रहा हूं, आप गलत मत समझिए, लेकिन ये जरूरी है सुनना। कड़वा है लेकिन पेट के लिए अच्छा, कड़वा है लेकिन हमारे भक्ति के लिए अच्छा, समझ में। तो ये है, तो भक्तों के बीच में हमें सहनशील होना चाहिए, जैसे बकरी के जैसा या तरु यानी पेड़ के जैसा, और जो अभक्तों के बीच में कैसे होना चाहिए, हाँ देखो नरसिंहदेव, नरसिंहदेव को कितना गुस्सा आया, क्यों गुस्सा आया, क्योंकि वैष्णव अपराध उसने वो नहीं देख सके। तो हम एक तो वैष्णव अपराध नहीं करना चाहिए, या फिर और कोई वैष्णव अपराध कर रहा है तो नरसिंहदेव की जैसे तुरंत आप मत बनो, कल अरे प्रभु जी कल आपने बोला था नरसिंहदेव, मैंने तो अभी एकदम नरसिंह अवतार, नहीं कहने का मतलब उसको विरोध करो, अगर नहीं सुनता तो बात, या फिर गुरु कृष्ण के बारे में कुछ बड़ा भला बुरा कह दिया तो तब आप चुप नहीं बैठ सकते, खुद के लिए उसने कुछ कह दिया तो ठीक है लेकिन इस्कॉन मिशन गुरु कृष्ण के प्रति अगर कोई कुछ भला बुरा कह दिया तो तब चुप नहीं बैठना चाहिए। उदाहरण क्या है कि अगर मेरे पिता को किसी ने कुछ बुरा बोल दिया तो मैं चुप बैठना चाहिए, मुझे क्या करना चाहिए, मेरे माता पिता के बारे में कुछ किसी ने गलत बुरा बोल दिया तो मैं क्या करूंगा, हाँ नहीं उसको तो मैं पूछूंगा, भाई आपका बराबर है ना, आज अब क्या समझते हो अपने आपको, ऐसा कहना ठीक है क्या। हाँ देखो मेरा माता पिता को किसी ने कुछ कह दिया तो मुझे इतना गुस्सा आ गया, पूरे विश्व के माता पिता कृष्ण को कुछ किसी ने कह दिया तो हम चुप कैसे बैठ सकते हैं। तो लाइन एट चेज मतलब ये लैम्ब एट होम मतलब क्या, कि वैष्णव के बीच में, अगर घर में फिर कोई वैष्णव नहीं है, घर में सब अभक्त है, तो फिर यू हैव टू बी लाइक अ लायन एट होम आल्सो समटाइम्स अकॉर्डिंग टू टाइम प्लेस एंड सर्कमस्टेंस। तो दीज आर टर्म्स एंड कंडीशंस टू चैंट द होली नेम्स, तो देन व्हाट विल हैपन, देन वी विल गेट द हाईएस्ट बेनिफिट। तो रोल क्या है, रोल मतलब हमारा पात्र क्या है, कि हम वैष्णव के दास, लेकिन गोल क्या है, गोल इज वैकुंठ, हाँ तो हम वो गोल को समझते हैं, जैसे कि हर व्यक्ति को हक मालूम है, हक है ना, और कर्तव्य 10 कर्तव्य है और 10 हक है कि नहीं, पहले हम पढ़ा कर देते वाक स्वतंत्र है, ये स्वतंत्र है, वो स्वतंत्र है, वो सब हक आ गए, लेकिन कर्तव्य को पूछो ही मत, तो हमारा कर्तव्य क्या है कि वैष्णव के दास, और हक क्या है कि गोलोक वृंदावन जाने के लिए हमको एक ये मिलेगा पात्रता, वो हक है, और कर्तव्य क्या है, हाँ पर कर्तव्य जो पालन करेगा उसको हक मिलेंगे। तो हाँ एक दो तीन उदाहरण देखेंगे जगाए मधाई, जो चैतन्य महाप्रभु है, जो स्वयं कृष्ण है, वो जब इस दुनिया में आए तो उन्होंने बहुत अच्छा एक सबक सिखा के गए, उन्होंने कहा कि दो ही चीज करो, एक वैष्णव को हरिनाम ले लो और वैष्णव का अपराध मत करो, इसके अलावा और आप कुछ कर सकते हैं तो वो एक्स्ट्रा है, बोनस है। करना दो ही चीज है गोलोक जाने के लिए, दो ही चीज करने, वो क्या है, हरिनाम लेना है, वैष्णव का अपराध नहीं करना। तो उन्होंने एक डू बोला एक डोंट बोला, समझो डूज एंड डोंट्स, एक करना है और दूसरा नहीं करना है, करना क्या है हरिनाम लेना, नहीं करना क्या है, हाँ बस इतना करने से हम भगवत धाम चले जाएंगे। हरिनाम कैसा लेना है कि अपराध को छोड़कर, और वैष्णव को अगर मतलब उन्होंने बोल दिया कि वैष्णव अपराध नहीं करना चाहिए, इसका मतलब क्या वैष्णव को क्या करना चाहिए फिर? सम्मान देना चाहिए, आदर करना चाहिए, उनका उनका सम्मान करना चाहिए, तभी जाकर ये दोनों को हम पालन कर पाए। तो उन्होंने जगाए मदाए जैसे पापी लोगों को उद्धार कर दिया। जगाए मदाए कौन थे? सबसे बड़े पापी। उन्होंने इतना पाप किया, बोला जाता है कि चित्रगुप्त एंड कंपनी वो अकाउंट नहीं लिख पा रहे थे, और दिन रात 24 घंटा वो उनका पाप का लिस्ट बताने बताया करते जा रहे वो, लेकिन थक गए। ऐसा बोला जाता है पूरा जो आकाश जो है, आकाश को उन्होंने क्या बनाया? पेपर बनाया। और समुन्द्र को क्या बनाया उसने? इंक बनाया। और कितने लोग लग गए पूरा नरक में, जितने लोग वो लिखने के लिए, फिर भी उनका वो पाप को हिसाब नहीं लगा पाए। और लोचनदास ठाकुर बोलते जो व्यक्ति इस बात को नहीं मानता है तो उसको भी वही हालत होगा। आपको मानना पड़ेगा कि उन्होंने आकाश को पेपर बनाया और समुन्द्र को इंक बनाया और उन्होंने लिखने के लिए प्रयास किया, फिर भी उसके हिसाब और रख नहीं पाए, और आपको मानना पड़ेगा। नहीं हुआ तो रिएक्शन आएगा। ऐसे व्यक्ति को चैतन्य महाप्रभु ने कृष्ण प्रेम दे दिया। क्यों उन्होंने दिया? हाँ, एक की उन्होंने गलती नहीं की, तब दुनिया भर की गलती उसने किया था एक छोड़ के, वो क्या है? बस इसलिए चलो तुमको गोलोक वृंदावन आज इसी वक्त भेज देता हूं। तो महाप्रभु ने उसको उन्होंने उनको प्रेम दे दिया। तो न वो भागवतम क्लास में आए, न उन्होंने हरे कृष्ण मंत्र का जप किया, न तुलसी का उन्होंने पूजा किया, न कृष्ण के मंदिर में जाकर दंडवत किए, न वो डोनेशन दिया कुछ, फिर ना ही वे हरिनाम सेमिनार में आके बैठे ऐसे, ना ही वे तिलक लगाए, ना ही कंठी माला, ना प्रसाद खाए। खाए क्या? वो गोमांस खाते थे। इतने बुरे व्यक्ति आप सोच भी नहीं सकते। तो ऐसे लोगों को महाप्रभु ने उद्धार कर दिया, क्योंकि उनके अंदर एक ही अच्छा गुण उसने देखा। क्या? सब कुछ किया लेकिन एक चीज उसने नहीं किया, वो क्या है? हाँ, तो उन्होंने हरिनाम भी नहीं लिया था। देखो इधर उसने हरिनाम भी नहीं लिया, बस एक बार नित्यानंद प्रभु को मधाई ने क्या किया? रोक दिया दोबारा मारने से, जगह मारने के लिए गया उसने, रोक दिया उनको, बस इतना एक अच्छा काम किया तो इसलिए उसको तुरंत मिल गया। तो यानी जगाई मारा था ना, तो मधाई उसको रोका था। तो जगाई ने पूछा, अरे मुझे वे उसने जो गलती किया मैंने भी किया, तो मुझे भी कृपा दे। उसने बोला नहीं नहीं नहीं, तुमको नहीं दे, क्यों? तुमने क्या किया? नित्यानंद प्रभु का वैष्णव अपराध किया, तो तुम जाके नित्यानंद प्रभु से बात करो। नित्यानंद प्रभु बोले, अरे कोई बात नहीं, मुझे तो कुछ हुआ ही नहीं, हालांकि वे स्वयं बलराम जी है, कृष्ण और बलराम जगन्नाथ और बलदेव तो उन्होंने माफ कर दिया उनको, नित्यानंद प्रभु ने माफ कर दिया। तो तब जाके महाप्रभु ने उनको भी उन्होंने भक्त बना दिया, उनको भी उन्होंने कृष्ण प्रेम दे दिया, हो गए बात। देखो तो कितना सरल है भक्ति, भगवत धाम जाना उतना कठिन भी है। क्यों? क्योंकि जीव गोस्वामी बोलते हैं, इन ऑर्डर टू गो बैक टू गॉडहेड यू हैव टू हैव टू थिंग्स, अटेंटिव चैंटिंग एंड अटेंटिव डीलिंग्स। अटेंटिव चैंटिंग यानी हरिनाम, अटेंटिव डीलिंग मतलब क्या? यानी ध्यान पूर्वक जप करना, अर्थात अपराध नहीं करना चाहिए। अटेंटिव डीलिंग्स मतलब वैष्णव के साथ व्यवहार, अटेंटिव मतलब अब सोचो कि क्या कर रहे हैं आप, हाँ ये सोचो कि आप किस प्रकार की भाषा बोल रहे हैं, सोच के क्या करना चाहिए हमें बर्ताव करना चाहिए। हाँ, इस के बारे में प्रवचन देना आसान है लेकिन मुझे भी कठिन है वो पालन करना, लेकिन मैं भी प्रयास कर रहा हूँ, मैं भी प्रयास कर रहा हूँ। ये मत समझना कि हाँ ये प्रवचन दे रहे इसका मतलब ये परिपूर्ण है, नहीं, मैं भी प्रयास कर रहा हूँ परिपूर्ण बनने के लिए। तो ये है, तो फिलहाल हमारा जप कैसा चल रहा है कि हमारा जप अपराध युक्त चल रहा है, तो अपराध रहित होना चाहिए या नामाभास दूसरा स्टेज है, एक है शुद्ध नाम, एक है नामाभास और तीसरा है अपराध युक्त नाम। अभी हम हरिनाम जो ले रहे हैं अपराध युक्त है क्योंकि हम वैष्णव अपराध और नामापराध कर रहे हैं। और अगर एक व्यक्ति नामाभास के स्तर पर भी आ गया, आभास मतलब क्या, नाम किसी से लग रहा लेकिन नाम नहीं है अभी, जैसे कि सूरज उदय होता है, सूरज उदय होने से पहले क्या हो जाता है उजाला आ जाता है, लेकिन सूरज उधर आ गया अभी तक नहीं, तो नामाभास हुआ। अभी हमारा जब कैसा है अंधेरा, अमावस्या के अंधेरा के जैसे, इसलिए हम लोग गिर रहे उठ रहे पता नहीं चल रहा किधर क्या हो रहा है क्योंकि अंधेरा, क्योंकि नामाभास स्टेज में जब हम आ जाएंगे तो क्या होता है तुरंत उजाला आ जाता है, आपको पता चलता है, सब चोर चक्के भाग जाते हैं, अरुणोदय बोला जाता है, क्योंकि चोरों का कब काम, हाँ रात को ही। तो ये जो चोर हमारे मन हमारे जीवन में इतना तकलीफ उन्होंने बना रखा है क्यों, क्योंकि अंधेरा चल रहा है। तो अगर अच्छे से आप जप करेंगे अर्थात ना अपराध रहित ध्यान पूर्वक, तो अरुणोदय हो जाएगा, तुरंत क्या हो जाएगा उजाला हो जाएगा, तो सब चोर चक्के गायब, कोई समस्या नहीं। और सोचो कि जब सूरज आएगा तो कितना आनंद आएगा, केवल नामाभास स्टेज में ही व्यक्ति सब कष्टों से मुक्त हो जाता है, और शुद्ध नाम का तो अलग ही बात है ना, जैसे कि बहुत भूखा है समझो, वो इतना मिल खड़ा रहने के लिए जगह है उसको हो नहीं रहा, लेकिन उसके सामने अच्छा सा प्लेट लाकर रखो तुरंत खड़ा हो जाएगा, शक्ति कहां से, अभी तक खाया भी नहीं ना, शक्ति कहां से आ गई, क्योंकि प्रसाद देखने से उसको शक्ति आ जाता है, खाने से क्या नहीं होगा फिर, ऐसा ही है कि नहीं। तो ये है तीन स्टेज ऑफ चैंटिंग। हाँ कुछ टेक्निक्स है वो पालन करना चाहिए, वो क्या है, सबसे पहले तुलसी को सामने रख के जब करना चाहिए, तुलसी के सामने बैठ के जो जब करेगा वो निश्चित रूप से हरिनाम अच्छा उसको ले सकता, इसका मतलब तुलसी को रखना चाहिए घर पे, उसका पूजा होना चाहिए, जिसके घर में तुलसी नहीं है उनके घर में भक्ति नहीं है, तो तुलसी रखना बहुत जरूरी। तुलसी को आप देख लो अच्छे से और वो कितना संतुष्ट है, कितना अच्छे से आपका तुलसी है वो देख के आपको पता, हाँ हर व्यक्ति बता सकता है कि आपका भक्ति कैसे चल रही। तीन औरतों का ख्याल नहीं रखा जा रहा है आजकल, तीन माताओं का, एक है भू माता और दूसरा है गो माता और तीसरा है तुलसी माता, इनको कोई भी क्या नहीं कर रहा, ख्याल नहीं रखा। इस दुनिया का ये हालत हो गया क्यों, क्योंकि माताओं का ये हालत भू माता का तो ख्याल रखना बहुत कठिन है कि नहीं, इतना बड़ा भूमि में कौन क्या गलती कर रहा है क्या कर रहा है आप कैसे रोक सकते हैं, और गोमाता का ख्याल रखना उतना कठिन है लेकिन फिर भी साधारण नहीं, लेकिन तुलसी माता का हर व्यक्ति ख्याल रख सकता, लेकिन हमारा कलयुग में यह हालत है हम तुलसी का भी ख्याल नहीं रख सकते, तो गौ माता का तो बहुत दूर की बात, लेकिन हमें प्रयास करना चाहिए। तो सबसे पहले तुलसी हमको इतना प्रिय होना चाहिए कि कृष्ण से भी ज्यादा हमको तुलसी का भक्ति करना चाहिए। अगर आप वैष्णव बनना चाहते हो, अगर आप कृष्ण का भक्त बनना चाहते हो, तो पहले कृष्ण का भक्तों का भक्त बनो, कृष्ण का दासों का दास बनो। तो रही कृष्ण की भक्ति, बहुत दूर की बात है, पहले कृष्ण का भक्तों का भक्ति करो। वो क्या है? तुलसी और गो माता। एटलीस्ट इन दोनों का तो हर व्यक्ति ख्याल रख सकता, हर व्यक्ति। तो हमारे सामने इधर गया है, कभी कभी हम जाके उनको प्रसाद देते, और आपको भी करना चाहिए संडे के दिन। या फिर आप अपने आजू बाजू में कोई गाय है तो उनको प्रेम करना चाहिए। हाँ, उनको आपके पास कुछ नहीं तो इतना सा आप जागरी यानी गुड़ ले जा सकते हैं, बल्ला तिनसबोदु, बाहन तिनसबोदु, रोटी तिनसबोदु, स्वल्प अन्न तिनसबोदु। तो उसी प्रकार तुलसी को हर दिन पानी डालना चाहिए, ऊपर से पानी डालना चाहिए। जैसे हम ऊपर से शावर लेते हैं ना, वैसे शावर तुलसी को देना चाहिए। हाँ, जड़ में तो पानी डालते ही, ऊपर से पानी डालने से क्या होगा, तुलसी को ठंडक मिल जाता और सब उसके ऊपर जो कॉबवेब्स जो होते हैं, जाड़, वो सब निकल जाते, धूल मिट्टी वो सब निकल जाते। सोचो कि वो भी एक, कि उनमें और राधायण में कोई अंतर नहीं है। आप ये समझ लेना तुलसी वो कोई झाड़ है, कोई कोई एक प्रकार का वृक्ष है, नहीं। तुलसी क्या है? स्वयं राधा रानी है, स्वयं लक्ष्मी है। और गो क्या है? गैया, वो भी राधा रानी, वो भी लक्ष्मी देवी है। और भू क्या है? कि वो भी लक्ष्मी, समझ गए। अगर आप लक्ष्मी का भक्ति नहीं करेंगे तो नारायण की कैसे भक्ति करेंगे? हाँ, लक्ष्मी पूजा करते हैं लोग, लक्ष्मी देवी का फोटो रख के पूजा करते हैं, लेकिन लक्ष्मी देवी स्वयं जो सांस लेने वाली लक्ष्मी, वो फोटो में है लक्ष्मी देवी है, लेकिन इधर लक्ष्मी स्वयं है ना। वो लक्ष्मी के सामने आप कुछ भी रखो, वो फोटो, वो प्लेट ऐसा का वैसा रहेगा, लेकिन वो आप गाय के सामने रखो तुरंत खत्म हो जाएगा। वो क्यों नहीं कर सकते? तो ये टेक्निक्स है, टेक्निक्स मतलब इनको अपनाने से। ये देखो, अभी तक हमने जो धृणादपि सुनी चाहिए ना, तरोर मतलब सहनशील बनना चाहिए, पेड़ की जैसा वैष्णव अपराध नहीं करना चाहिए, वो सब तो वो क्या हो गए, कंसेप्ट हो गए, वो सब विचार हो गए, वो भी करना चाहिए। लेकिन ये तो तुरंत अपना सकते हो, ये तब आप क्या कर सकते हैं, इसको तुरंत तक्षण इधन स्वीकार ಮಾಡಬಹುದು। ಏನು ತುಳಸಿಯನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದು ಪೂಜೆ ಮಾಡೋದು, ಎರಡು ತುಳಸಿ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊರಗೆ, ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ತುಳಸಿಗೆ ನೋಡಬೇಕು, ತುಳಸಿಗೆ ನೋಡೋದ್ರಿಂದ ಮಾತ್ರ ನಿಮಗೆ ಪಾಪದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತದೆ। ತುಳಸಿ ಬೀಜ ಹಾಕಿ, ತುಳಸಿಗೆ ಬೇರೆ ಗಿಡ ಹಚ್ಚೋದು, ತುಳಸಿಗೆ ನೀರು ಹಾಕೋದು, ತುಳಸಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು, ಇದರಿಂದ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ ಭಕ್ತಿಗಳು ಪ್ರಗತಿ ಆಗ್ತದೆ, ಅದು ಒಂದನೇದ್ದು. ಎರಡನೇದ್ದು ಈ ಹರಿನಾಮ ಕಾರ್ಡ್, ಇದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡಬೇಕು. ಹರಿನಾಮ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಕೆಲವರು ಈ ಪೂರ್ಣ ಹರಿಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಹೇಳೋದನ್ನೇ ಇಲ್ಲ, ನಡ್ ನಡಿ ಒಂದೊಂದು ಯಾವ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾವ. ನೀವೀಗ ಸದ್ಯ ಹರಿನಾಮ ಜಪ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನೀವೇನ್ ಮಾಡ್ರಿ, ಹರಿನಾಮ ಓದ್ರಿ. ಇದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವೇನ್, ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತದೆ ಹರಿನಾಮ ಹರಿಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಗೊತ್ತಿದ್ದರೂ ಕೂಡ ಎದುರಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನೋಡ್ರಿ, ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಮನಸ್ಸು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಹರಿನಾಮ ಹರಿಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರವನ್ನು ನೋಡಿ ಜಪ. ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದನ್ನ, ಇವೆಲ್ಲ ಟೆಕ್ನಿಕ್ಸ್ ನಾನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಚೈತನ್ಯ ಚರಿತಾಮೃತದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹರಿನಾಮ ಜಪ ತುಳಸಿ ಎದುರು ಕುತ್ಕೊಂಡು ಮಾಡೋದು. ಇದು ಗೌರ್ ಕಿಶೋರದಾಸ್ ಬಾಬಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಮೂರನೇದವರು, ಅವ್ರು ಗೌರ್ ಕಿಶೋರ್ ದಾಸ್ ಬಾಬಾಜಿ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಹರಿನಾಮವನ್ನು ನೋಡಿ ಜಪ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನು ಓದ್ಬೇಕು, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಹರಿ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ರಾಮ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಇವೆಲ್ಲ ಕಾರ್ಡ್ ಬಂದಾರ, ಇವೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಇದನ್ನ ಕುತ್ಕೊಂಡು ನೋಡಿ ಜಪ ಮಾಡ್ರಿ. ಮೂರನೇದೇನು, ಡಿವೋಟಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್, ಭಕ್ತರ ಸಂಘದಲ್ಲಿ ಜಪ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ನಾಲ್ಕನೇದೇನು, ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಳಗಿನ ಸಮಯ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೆ ಮಾಡೋದು ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ, ಒಟ್ಟು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಆದ್ರೆ ಬೆಳಗಿನ ಸಮಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದು. ಐದೇನು ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ಅವರ ಚರಣವನ್ನು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಜನರು ಕೇಳ್ತಾರೆ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ ಫೋಟೋ ಎದುರಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕೇನ್ರಿ, ಮಾಡ್ಬೋದು. ಗೌರನಿತಾಯಿ ಫೋಟೋ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೆಯದು. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಚರಣವನ್ನು ನೀವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರು ಭಕ್ತ ಸಿದ್ಧಾಂತ ಸೊಲ್ಟ ಅವರು ಶಿಷ್ಯರು ಭಕ್ತ ಸಿದ್ಧಾಂತ ಪ್ರಭುಪಾದರ ಗುರುಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಟೆಕ್ನಿಕ್ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ ಅಂದ್ರೆ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆಗೆ ಇದ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕಾರ್ಡ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ, ರಾಧಾಕೃಷ್ಣನ ಫೋಟೋ ಇಲ್ಲ, ಬೆಳಗಿನ ಸಮಯ ಇಲ್ಲ, ಭಕ್ತರು ಇಲ್ಲ, ತುಳಸಿನೂ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಏನೈತಿ, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನೊಳಗಾದ್ರೂ ನೀವು ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ನೀವು ಚರಣವನ್ನು ನೋಡಿ ಅದನ್ನ ನೆನಪಿಗೆ ತರಬೇಕು. ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಏನ್ ನೋಡ್ತೇವೆ, ಮುಖ ನೋಡ್ತೇವೆ, ಮೊದಲು ಚರಣ ನೋಡಬೇಕು. ಚರಣವನ್ನು ನೋಡಿ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ನೀವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡಬೇಕು. ಎರಡನೇದ್ದು ನೇಮ್ ಕಾರ್ಡ್. ನೀವು ತುಳಸಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ನೇಮ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲಾದರೂ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು, ಹೌದಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಮೂರನೇದ್ದೇನು ತುಳಸಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಯಾವಾಗಲಾದರೂ ತುಳಸಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಜಪ ಮಾಡ್ಬೋದು. ನಾಲ್ಕನೇದ್ದು ಭಕ್ತರ ಸಂಘ, ಅದು ವಿರಳ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಕುತ್ಕೊಂಡು ಮನೆ ಒಳಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಜಪ ಮಾಡೋದಾಗೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸ್ನಾನ ಅದು ಇದು ಅಂತಂದೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಡ್ತು. ಅದರಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಕುತ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಕೀರ್ತನೆ ಮಾಡೋದು ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಬೆಳಗಿನ ಸಮಯ ಮಾಡಬೇಕು, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಾಯಂಕಾಲ ಮಾಡಿದ್ರೆ ನಡೀತದೆ. ಈ ರೀತಿ ಇವು ಟೆಕ್ನಿಕ್ಸ್ ಅಂದರೆ ಇವು ವಿಧಾನಗಳು, ಇವನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಮೂರು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯನು ಇನ್ನೊಂದು ಪೊಸಿಷನ್, ಅಂದರೆ ನಾವು ಮಲ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಕೆಲವೊಂದು ಚೇರ್ ಇರ್ತಾವೆ ನೋಡ್ರಿ, ಆರಾಮ್ ಚೇರ್ ಇರ್ತಾವೆ, ಈಸಿ ಚೇರ್, ಅದರೊಳಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಜಪ ಅಂತೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದ್ರ ನಿದ್ದೆ ಆಗ್ತಾವೆ. ಜಪ್ತನೇ ಹೋಗಿಸ್ಮೇಲೆ ಲೇಕಿನ್ ನೀಂದ ಇಸ್ಲೇ ಅಚ್ಚಾ ಕಿ ಜಮೀನ್ ಪೇ ಬೈಠ ಕೆ ಜಪ ಕರೋ, ಯಾ ಫಿರ್ ಅಗರ ಬೈಠನೆ ಸಕ್ತೇ ಕುಛ ಸಮಸ್ಯೆ ಆಯ್ತು ಚೇರ್ ಠೀಕ್ ಹೈ, ಚೇರ್ ತಬ್ ತಕ್ ನಹೀ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೆ ಜಬ್ ತಕ್ ಹಮ್ ನಹೀ ಚಲೇಗಾ ಅಭಿ ಚೇರ್ ಮೇ ಬೈಠನಾ ಹೋಗಾ ತಬ್ ಚೇರ್ ಮೇ ಬೈಠ ಸಕ್ತೇ. ಔರ್ ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನ್, ಔರ್ ಏನ್ ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನ್ ಠೀಕ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೆ, ಆಪ್ಕಾ ಉಚ್ಚಾರಣ ಇಸ್ಸೇ ಸುಧರ್ ಜಾಯೇಗಾ, ಹಿಂದಿ ಮೇ ಭೀ ಆಪ್ ಆಪ್ಕೋ ದೇ ದೇಂಗೇ ಲಿಖ್ ಕೆ, ಆಪ್ ಭೀ ಐಸಾ ಲಿಖ್ ಕೆ ಲೇ ಸಕ್ತೇ ಠೀಕ್ ಹೈ, ಯೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರಕ್ಕೂ ಆಪ್ ಲೇ ಲೋ. ಅವ್ರ ಪ್ರೇಯರ್ಫುಲ್ ಮೂಡ್, ಇದು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ನೀವು ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಜಪ ಮಾಡೋದು ಅದರರ್ಥ ಏನು, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ್ ಹರೇ ರಾಮ್ 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 ಹರೇ, ಇಸ್ ಮಂತ್ರದ ಅರ್ಥ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಹೇ ಶ್ರೀಮತಿ ರಾಧಾರಾಣಿ ಮುಜೆ ಆಪ್ಕೆ ಸೇವಾ ಮೇ ಲಗಾವೋ, ಐಸಾ ನೀ ಕಿ ಆಪ್ ಮೇರೆ ಸೇವಾ ಮೇ ಲಗ್ ಜಾವೋ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಸೇವಕ ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಯಾವ ರೀತಿ ಸೇವ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು. ಅರ್ಥಾತ್ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಬೋಲ್ನೆಗೆ ಅರ್ಥ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿ ಭಗವಾನ್ ಸೇ ಸೇವಾ ಮಾಂಗ್ರೆ, ತೋ ಸಮಜೋಗಿ ಆಪ್ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಜಪ ಕರ್ರೆ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಪೀಚೆ ಸೇ ಆಕೆ ಕೋಯ್ ಬೋದು ಪ್ರಭುಜಿ ಕ್ಯಾ ಹೋಗ ನೀ ಥೋಡಾ ಸೇವಾ ಹೈ ಇದರ್ ಆ ಜಾ ಅಯ್ಯೋ ಮೇ ಜಪ ಕರ್ರ ಅಭಿ ನೀ ಆಗ ಅರೆ ಭಗವಾನ್ ಬೋಲೇ ಯಾರೇ ಅಭಿ ತೋ ತುಮ್ ಸೇವಾ ಮಾಂಗ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಕಾ ಅರ್ಥ ಸೇವಾ ಮಾಂಗನೆ ಕಾ, ಅವ್ರ ಆಪ್ ಬೋಲ್ ರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಸೇವಾ ಚಾಹಿಯೇ ತೋ ಮೈ ಕಿಸಿಕೋ ಭೇಜ್ ದೇತಾ ಹೂ ಚಲೋ ಇಸ್ಕೋ ಸೇವಾ ಮೇ ಲಗಾವೋ, ಬಹುತ್ ಗರ್ದನ್ ಹಿಲಾ ಹಿಲಾ ಕೆ ಜಪ ಕರ್ರ ಇಸ್ಕೋ ಲೇ ಕ್ಯಾ ನೀ ಅಭಿ ಮೇರೆ ಕೋ ಮೈ ಜಪ ಕರ್ ರಹಾ ಹೂ ಅಭಿ, ಅರೆ ಜಪ ಕರ್ನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ತೋ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಏನೇ ಕಿ ಜಪ ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಹಾ ಕಲ್ ಜಾಕೆ ಉಸ್ಕೋ ಮೈ ಪಕಡ್ದಾ ಕ್ಯೂಂಕಿ ವೋ ಬಹುತ್ ಅಚ್ಚ ಜಪ ಕರ್ರ ಇಸ್ಕೋ ಮೈ ಟೆಸ್ಟ್ ಕರ್ತಾ ಹೂ ನೀ ವೋ ಆಪ್ ಮತ್ ಕರಿಯೇ, ಅಗರ್ ಆಪ್ಕೋ ಕಿಸಿನೇ ಬುಲಾಯಾ ಸೇವಾ ಕೆ ಲಿಯೇ ತೋ ಆಪ್ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೇ, ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಆಪ್ ಠೀಕ್ ಸೇ ಜಪ ಚಲ್ ರಹಾ ಕ್ಯೂಂಕಿ ಜಬ್ ಆಪ್ ಜಪ ಕರೆಂಗೇ ತೋ ಬಹುತ್ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಆಪ್ಕೋ, ಇತ್ನಾ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಇತ್ನಾ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಪ್ರಭುಜಿ ಬೋಲೆಂಗೆ ಆಪ್ ಥೋಡಾ ಕೃಪಾ ಕರೋ ಸೇವಾ ಇತ್ನಾ ಹೋ ರಹಾ ಕಿ ಸುಬಹ ಸೇ ಲೇಕರ್ ಆ 10 ಬಜೆಗೆ ಅಭಿ ತಬ ಹಮ್ ಘರ್ ನಹೀ ಪಹುಂಚಿ ಮೈ ಕ್ಯಾ ಕರೋ ಮೇರಾ ಕೋಯಿ ಗಲ್ತಿ ನಹೀ ಗಲ್ತಿ ಆಪ್ನೇ ಮಂತ್ರ ಜಪ ಕರ್ನಾ ಶುರು ಕಿಯಾ ತೋ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಜರೂರ್, ಆರ್ ಜೀವನ್ ಹೈ ಕಿಸ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸೇವಾ ಕರ್ನೇ ಹಮ್ಕೋ ಕರ್ನಾ ತಯಾರ್ ರಹೋ ತಯಾರ್ ರಹೋ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಬಹುತ್ ಇತ್ನಾ ಸೇವಾ ಆಯೇಗಾ ಕಿ ಬಸ್ ಜೈಸೆ ಕಿ ಹಮ್ನೇ ದೇಖಾ ಭಕ್ತಿ ವಿನೋದ್ ಠಾಕೂರ್ वो क्यों इतना जप करते थे? क्योंकि क्या उनका जप, देखो उनका जीवन बराबर जीवन था, क्योंकि वो सेवा मांगते थे और ऐसा सेवा मिलता था और करते थे। कितना सेवा किया उन्होंने हम सोच भी नहीं सकते, इतना सेवा किया उन्होंने, किया कि नहीं, हमने देखा कि नहीं। जयानंद प्रभु को देखो क्या सेवा, प्रभुपाद उनको देखो, भक्त सिद्धांत स्वरूप ठाकुर उनके बारे में एक बार हमने प्रवचन दिया, कल जगन्नाथ रथ यात्रा के बारे में चर्चा करेंगे, है ना। तो अगर आप भक्त मतलब क्या, किम करोति इति किम कर, किम कर इति किम कर, किम कर नान एन मार ली, किम कर शब्द अर्थ है ना, नानु एन सेवे मार ली, मैं क्या सेवा आपका कर सकता हूं। किम कर, किम अंदर एनु, कर अंदर माड़ो, किंग कर अंतर संस्कृत, किंग कर अंदर एनु सेवक, किम करोति इति किम कर, किम कर इति, यार होगी इनोबर हर निम केतारो नन सेवा को किंकर सेवक यारो भक्त यारो सेवा के प्रेयरफुल मूड इत बहुत मुख्यवाद इलाल प्रेयरफुल मूड इला प्रार्थनात्मक भावने प्रार्थनात्मक भाव होना चाहिए, प्रार्थना होना चाहिए कि भगवान मुझे सेवा दो, भगवान मुझे सेवा दो, भगवान मुझे आपके सेवा में लगाओ। तो ये हरे कृष्ण मंत्र का अर्थ है, इस अर्थ के ऊपर ध्यान लगाते हुए उस मंत्र को सुनना चाहिए ध्यान पूर्व, ठीक है। तो तब जाके हमारा जब सार्थक होगा। 9 बज गया, यहीं पर हम समाप्त करते हैं। हरे कृष्णा
हरे राम हरे राम राम।
आज हम 3 क्लासेस किया, लेकिन इसमें बहुत कुछ 16 माला बैठ के करने का आज मेरा प्लान था, थर्ड डे। अभी कैसे जप करना चाहिए अभी समझ में आया, अभी हम बैठ जाते हैं तो 11 बजे तक जप करेंगे। चिंता मत करिए, आप जा सकते हैं, लेकिन मेरा प्लान था कि 16 माला बैठ के आज जप कर रहे। तो इसलिए हम क्या करेंगे, ये होली नेम सेमिनार हो गया आज के लिए, लेकिन हम एडवांस्ड होली नेम सेमिनार करेंगे। उसमें क्या होगा, नहीं जब भी होगा, लेकिन और विचारों को सोचेंगे क्या कैसा करना है, लेकिन 16 माला जब करने के लिए आपको उतना टाइम होना चाहिए, तो टाइम रख कर आ जाइए आप। तो वो ऐसा कर सकते हैं, हम हफ्ते में एक बार कर सकते हैं, हफ्ते में। अभी मंडे क्या हो रहा है, हाँ तो ट्यूजडे तो यूथ क्लास होगा, वेनसडे जब उधर नहीं होगा ना तब हम इधर करेंगे। आप सोच रहे होंगे ये क्या है, एक थर्सडे हमको वेडनेसडे मिलता था उधर नहीं तो घर हम जाके, अरदास नहीं होता तो हम लोग 15 दिन में एक बार, तो मैं क्या करूं, हफ्ते में 7 ही दिन है, हफ्ते में 9 दिन होता तो मैं आराम से कर सकता था, हफ्ते में कितना दिन है, थर्सडे के दिन ऐसे सेमिनार चलते रहेगा या गीता कोर्सेस चलते रहेंगे, इसलिए उसको साइड में, हाँ ठीक है वो भी कर सकते हैं। और हम क्या करेंगे कि एडवांस्ड हम क्या करेंगे, जप सेमिनार घूस में और गहराई में जाएंगे और बैठ के जप करेंगे, है ना। किसी का कोई प्रश्न है तो पूछ सकते हैं। अपराध अपराध बंद कर दो, नहीं 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 नहीं, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ति रुचित, भक्ति का मतलब क्या है, ऋषिकेश की सेवा करो। ऋषिकेश ने क्या बोला, ये सब ऋषिकेश का ही वाक्य, कृष्ण का ही वाक्य, वैष्णव को आप क्या करो मेरे से बढ़कर ज्यादा आदर करो। इस जीवन में हमें क्या ठान लेना चाहिए मालूम है, इस जीवन में केवल मैं वैष्णव का दास बनता हूं, कृष्ण का भक्ति नहीं करूंगा, वैष्णव का भक्ति करूंगा, भक्ति हमको वैष्णव का करना चाहिए, समझ में। कृष्ण का भक्ति तो इस जन्म के लिए नहीं, वैष्णव का भक्ति करने सीखते हैं इस बार, ಅಗಲ ಜೀವನ ಅಗರ ಭಗವನ್ ಇದೆ ಅದು ಕೃಷ್ಣ ಕಪಿಕರ ಭಕ್ತ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಠಾಕೂರ್ ಓನ್ಕೋ ಬಹುತ್ ಲೋಕ ಮಿಲ್ನೆಕ್ಕೆ ಆತೆ ಥೆ ಕೈಸೆ ರೋಕೆಂಗೆ ಅಭಿ ಹರ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕರ್ತ ಆಪ್ ಕೌನ್ ಹೋ ವಾಟ್ ಇಸ್ ಯುವರ್ ಐಡೆಂಟಿಟಿ ಆಪ್ಕಾ ಪಹಚಾನ್ ಕ್ಯಾ ನಿಮ್ ಗುರುದೇನು ಮೈ ತೋ ಯಹಾನ್ ರಹತಾ ಹೂ ಮೈ ಇಂಜಿನಿಯರ್ ಹೂ ಮೈ ಡಾಕ್ಟರ್ ಹೂ ಯಾ ಫಿರ್ ಔರ್ ಕೋಯಿ ಬೋಲ್ತಾ ಥಾ ಕಿ ಮೈ ಹಾಂ ಯೇ ತೋ ಭಕ್ತ ಹೈ ನಾ ಭಗವಾನ್ ಕಾ ತೋ ಇಸ್ಲಿಯೇ ಮೈ ಉನ್ಕೋ ಬೋಲೂಂಗಾ ಕಿ ಮೈ ಕೃಷ್ಣ ಕಾ ಭಕ್ತ ಹೂ ಹೋ ಬೋಲೇಗಾ ನಾನು ಮೈ ನರಸಿಂಹ ದೇವ್ ಕಾ ಭಕ್ತ ಹೂ ಸಬ್ ವಿಷ್ಣು ಹೈ ನಾ ಔರ್ ಕೋಲೇಗಾ ಮೈ ವರಾಹ ದೇವ್ ಕಾ ಭಕ್ತಿ ಕರ್ತಾ ಅಂದ್ರೆ ಟೈಮ್ ನೀ ಮೇರೆ ಪಾಸ್ ಆಪ್ ಘರ್ ಜಾ ಸಕ್ತಾ ಅರೆ ಕೈಸೆ ಮಿಲೇಗಾ ಯಾರ ಇನ್ಕೋ ಕೌನ್ ಮಿಲ್ ಸಕ್ತಾ ಭಕ್ತ ಬೋಲಾ ತೋ ಭೀ ಎಂಟ್ರಿ ನೀ ಮಿಲ್ತಾ ಔರ್ ಮೈ ಹಾಂ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕಾ ವೈಸ್ ಚಾನ್ಸಲರ್ ಹೂ ಚಾನ್ಸಲರ್ ತೋ ಭೀ ನಹೀ ಮೈ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೂ ಕುಛ ನಹೀ ತೋ ಕೌನ್ ಮಿಲ್ ಸಕ್ತಾ ತೋ ಕುಛ ಲೋಗ ಅಂದರ್ ಜಾತೆ ಥೆ ಮಿಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಔರ್ ಬಾಹರ್ ಆತೆ ಥೆ ಯೇ ಲೋಗ ಜಾಕೆ ಪೂಛ ಅರೆ ಆಪ್ಕೋ ಉನ್ಹೋನೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕಿಯಾ ಕ್ಯಾ 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 ಪ್ರಶ್ನೆ ಆಪ್ಕಾ ಪಹಚಾನ್ ಕ್ಯಾ ಹೈ ತೋ ಆಪ್ನೆ ಕ್ಯಾ ಜವಾಬ್ ದಿಯಾ ಥಾ ಮೈನೆ ಉನ್ಕೋ ಕಹತಾ ಮೈ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ಹೋ ಐಸಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಹಾಂ ಉನ್ಕೋ ಅಗರ್ ಮಿಲ್ನಾ ಚಾಹತೆ ಹೋ ಉನ್ಕಾ ಅಗರ್ ಆಪ್ಕೋ ಸಂಗ ಚಾಹಿಯೇ ತೋ ಆಪ್ಕಾ ರೋಲ್ ಏಕ್ ಹೀ ಹೋಗಾ ಓ ಕ್ಯಾ ಹೈ ಗೋಲ್ ಬಹುತ್ ಹೋಗಾ ರೋಲ್ ಕ್ಯಾ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ತೋ ದೂಸರಾ ಕೋಯಿ ರೋಲ್ ಮೇ ಉನ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಆಪ್ ಖಡಾ ನಹೀ ಹೋ ಸಕ್ತಾ ವೋ ಕ್ಯಾ ಹೈ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ಅಗರ್ ಮೈ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ಹೂ ತೋ ಯಾನಿ ಕೃಷ್ಣ ಕೆ ಭಕ್ತೋ ಕಾ ದಾಸ್ ತೋ ತುಮಾರೆ ಕೋಯಿ ಎಂಟ್ರಿ ನಹೀ ತೋ ಬಾಹರ್ ವಹೀ ಸೇ ಆಪ್ ವಾಪಸ್ ಜಾ ಸಕ್ತಾ ಕ್ಯೂಂಕಿ ಹಜಾರೋ ಲೋಗ ಆತೆ ಥೆ ಉನ್ಕೋ ಮಿಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಟೈಮ್ ಕಿಧರ್ ಹೈ ಕಿ ನಹೀ ತೋ ಉನ್ಹೋನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಥಾ ಹಮ್ನೆ ಏಕ್ ಬಾರ್ ಬತಾಯಾ ಥಾ ನಾ ಲೆಕ್ಚರ್ ಮೇ ಕಿ ರೆಡ್ ಟೇಪ್ ಲಗಾ ದೇತೇ ಥೆ ಉನ್ಕೋ ಔರ್ ಬಾಕಿ ಲೋಗೋಂಕೋ ಯೆಲ್ಲೋ ಟೇಪ್ ಗ್ರೀನ್ ಟೇಪ್ ಮತ್ಲಬ್ ಜೋ ಬರಬ್ಬರ್ ಜಿಸ್ನೆ ಬೋಲಾ ಕಿ ಮೈ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ತೋ ಉನ್ಹೀ ಕೋ ಎಂಟ್ರಿ ಬಾಕಿ ಲೋಗ್ ವಹೀ ಬಾಹರ್ ಔರ್ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ವೈಷ್ಣವ ಕಾ ದಾಸ್ ಬನ್ನಾ ಕಿತ್ನಾ ಅವಶ್ಯಕ ಈ ಬೋಲ್ನಾ ಆಸಾನ್ ಹೈ ಕರ್ನಾ ಕಠಿಣ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ ಔರ್ ಮೈ ಭೀ ಪ್ರಯಾಸ್ ಕರೂಂ ಆದಿ ಪುರಾಣ ಮೇ ಕೃಷ್ಣ ಸ್ವಯಂ ಅರ್ಜುನ್ ಕ ಬೋಲ್ತೆ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ದೇಖೋ ಖುಲ್ಲಂ ಖುಲ್ಲಾ ಬೋಲ್ ದಿಯಾ ಉನ್ಹೋನೆ ಕ್ಯಾ ಬೋಲಾ ಜೋ ವ್ಯಕ್ತಿ ಬೋಲ್ತಾ ಹೈ ಕಿ ಮೈ ಕೃಷ್ಣ ಕಾ ದಾಸ್ ಹೂ ವೋ ಕೃಷ್ಣ ಕಾ ದಾಸ್ ನಹೀ ಹೈ ಮೈ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೂ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣನೇ ಅರ್ಜುನ್ ಕಾ ಬೋಲಾ ಜೋ ವ್ಯಕ್ತಿ ಬೋಲ್ತಾ ಹೈ ಕಿ ಮೈ ಕೃಷ್ಣ ಕೆ ದಾಸ್ ಹೂ ಕಾ ದಾಸ್ ಹೂ ತೋ ವೋ ಮೇರಾ ದಾಸ್ ಹಾಂ ತೋ ಆಪ್ ಯೇ ಸಮಜ್ ಲೇ ತೋ ಮೈ ಕಲ್ ಸೇ ಕ್ಯಾ ಬೋಲೂಂಗಾ ಮೈ ಕೃಷ್ಣ ಕೆ ದಾಸೋ ಕಾ ದಾಸ್ ಹೂ ಕೃಷ್ಣ ಕೆ ದಾಸೋ ಕಾ ದಾಸ್ ಹೂ ಲೇಕಿನ್ ಫಿರ್ ಭೀ ಮೈ ಅಸಲ್ ಮೇ ಮೈ ವೋ ನಹೀ ಕರ್ ರಹಾ ಹೂ ತೋ ಹೂ ಆಪ್ ಭಗವಾನ್ ಕೋ ಹೈ ವೈಸಾ ಹಾಂ ಅಟಕಾ ನಹೀ ಸಕ್ತೆ ಸಮಜ್ ಗಯೆ ಭಗವಾನ್ ಆಪ್ಕೆ ಹೃದಯ ಮೇ ಬೈಠೆ ಹೈ ಮೇರೆ ಹೃದಯ ಮೇ ಭೀ ಬೈಠೆ ಹೈ ವೋ ಸೋಚ ಸಕ್ತೆ ಕಿ ವೋ ಸಮಜ್ ಸಕ್ತೆ ಕಿ ಮೈ ಕೌನ್ ಸಾ ಭಾವ ಮೇ ಮೈ ಲೋಗೋಂ ಕೆ ಸಾಥ್ ಬಾತ್ ಕರ್ತಾ ಹೂ ಮೇರಾ ದಿಲ್ ಕೆ ಅಂದರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮೇರೆ ಮನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಮೈ ದುನಿಯಾ ಕೋ ಛುಪಾ ಸಕ್ತಾ ಹೂ ಲೇಕಿನ್ ಭಗವಾನ್ ಕೋ ಮೈ ಛುಪಾ ನಹೀ ಸಕ್ತಾ ತೋ ಇಸ್ಲಿಯೇ ಇಸ್ಲಿಯೇ ಏಕ್ ಮಾತ್ರ ತರೀಕಾ ಹೈ ಮನ್ ಕೋ ರೋಕನೆ ಕಾ ವೋ ಆಪ್ ಕರಿ ನಹೀ ಸಕ್ತೆ ವೋ ಕೃಷ್ಣ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಇಫ್ ಯು ಸರೆಂಡರ್ ಟು ಕೃಷ್ಣ ಅಂಡ್ ಪ್ಲೀಸ್ ಹಿಮ್ ನಾಟ್ ಬಿಕಮಿಂಗ್ ಹೀಸ್ ಡಿವೋಟಿ ಬಟ್ ಬಿಕಮ್ ಬೈ ಬಿಕಮಿಂಗ್ ಹೀಸ್ ಡಿವೋಟೀಸ್ ಡಿವೋಟಿ ದಟ್ ಇಸ್ ಓನ್ಲಿ ವೇ ಬಿಕಾಸ್ ಕೃಷ್ಣ ಇಸ್ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಅಂಡ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಎನಿಥಿಂಗ್ ಯು ವಿಲ್ ಡೂ ಎನಿಥಿಂಗ್ ಫಾರ್ ಯು ಪ್ರೊವೈಡೆಡ್ ಇಫ್ ಯು ಡೂ ಒನ್ ಸಿಂಗಲ್ ಥಿಂಗ್ ವಾಟ್ ಇಸ್ ದಟ್ ವಾಸ್ ಸೊ ಟುಮಾರೋ ಆನ್ವರ್ಡ್ಸ್ ಯು ಶುಡ್ ವರ್ಷಿಪ್ ಕೃಷ್ಣ ಯು ಶುಡ್ ಸ್ಟಾಪ್ ವರ್ಷಿಪಿಂಗ್ ಯು ಶುಡ್ ಸ್ಟಾಪ್ ವರ್ಷಿಪಿಂಗ್ ಕೃಷ್ಣ ಯು ಶುಡ್ ವರ್ಷಿಪ್ ವೈಷ್ಣವಸ್ ವೈಷ್ಣವ ಡಜಂಟ್ ಮೀನ್ ದಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಕೀಪ್ ಅಸೈಡ್ ಹಮಾರ ಸಬ್ಕಾ ಫೋಟೋ ಲೇಕರ್ ಉದರ್ ಆರ್ತಿ ಉತಾರೋ ಮತ್ ದಟ್ ಡಜಂಟ್ ಮೀನ್ ದಟ್ ಸೊ ವಾಟ್ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ದಟ್ ಯು ವರ್ಷಿಪ್ ಕೃಷ್ಣ ಬಟ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ವೈಷ್ಣವಸ್ ಲೈಕ್ ಕೃಷ್ಣ no matter what he has done forget about him wo aisa karte hai ye karte ho you just respect him but if he is inimical to guru vaishnava and krishna and mission then you have to become like narsingh okay any other ha aapka kya prashna hai demigod
sabhi krishna ke das
hai ha das hai
demigod ka usse kare
ha lekin agar डेमिगॉड का वर्शिप हम जो करते हैं अभी ये भी तो वैष्णव ये भी वैष्णव है ना तो इनका पूजा क्यों नहीं करना चाहिए ये भी डेमिगॉड से भी बढ़कर है वैष्णव है क्योंकि इनके पास जाने के बाद हम ये नहीं बोल सकते सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का जय जगदीश हरे। सुना आपने, ये कोई गीत है, ये कोई भगवान को मांगने का तरीका है। घर व्हाट इज इट, धन संपत्ति घर आवे। धन संपत्ति अगर आपके घर में आ गया तो फिर आप भक्ति क्यों करेंगे। और कष्ट मिटे तन का, तन मन एकदम ठीक ठाक होना चाहिए तब जाके मैं आपका भक्ति करूं। आप नहीं कर सकते हैं क्योंकि स्वर्ग लोक में वही चल रहा है। स्वर्ग लोक में क्या होता है कि जितना चाहे उतना संपत्ति है और न उधर जरा है न व्याधि है, मृत्यु है, जब आएगा देखा जाएगा। तो इसलिए स्वर्ग में आप भक्ति नहीं कर सकते हैं। तो स्वर्गवासी लोग पांचवें स्कंद में अगर आप पढ़ेंगे, सब स्वर्गवासी जम्बूद्वीप के जो लोग हैं वो क्या बोल रहे हैं कि भगवान हमें भारतवर्ष में हमें जन्म दो, हम यहाँ पर आकर भक्ति करना चाहते हैं। क्यों? क्योंकि ये जो भूमंडल जो है, भूमि, यहाँ पर इतना भोग विलास भी नहीं है जितना स्वर्ग में है, और नरक में जितना कठिन नरक यातना है वो भी इधर नहीं, दोनों बैलेंस्ड है। थोड़ा सुख, और क्या है, व्हाट इज दैट फिल्म आया था ना, कभी खुशी कभी गम, थोड़ा खुश है थोड़ा गम भी है, हाँ बस वो ठीक है। ऐसा माहौल होना चाहिए भक्ति करने। भक्ति आप स्वर्ग लोक में असंभव है करने का, नरक में तो कर नहीं सकते क्योंकि इतना उधर नरक यातना है। भूमि में कर सकते हैं, क्यों? हाँ, क्योंकि अगर डेमीगॉड्स के पास हम क्यों जाते हैं, देवी देवता शिवजी गणेश पार्वती और इन लोगों के पास केवल इसके लिए जाते हैं कि हमें ये चाहिए वो चाहिए ये चाहिए वो चाहिए, तो फिर ये चाहिए वो चाहिए तो फिर भक्ति कैसे मिलेगा। क्यों आप कृष्ण के पास क्यों नहीं जाके पूछ सकते? हाँ, अगर ये चैतन्य महाप्रभु ने किया, वे जब दक्षिण भारत में हर मंदिर गए, ऐसा नहीं कि कृष्ण का ही मंदिर गए, वो शिवजी के मंदिर गए, गणेश के मंदिर गए, पार्वती के मंदिर, मीनाक्षी कौन सा मदुरई में मीनाक्षी मंदिर है उधर गए, हर मंदिर गए, और जाके क्या मांगा? आपने जो बोला वही मांगा। क्या बोला? मुझे क्या, लेकिन हम हर व्यक्ति वो नहीं कर सकते, हम कर नहीं सकते। तो इसलिए अच्छा है कि कृष्ण के मंदिर जाओ। और लेकिन भगवान स्वयं कृष्ण गीता में बोलते हैं, कांक्षंता कर्मणा सिद्धि इजंति यह देवता, या जो लोग भौतिक इच्छा है वो लोग डेमीगॉड्स के पास जाते हैं, वैष्णव कभी नहीं जाएगा। अगर जाता भी है तो आप जैसे बोला वैसा होना चाहिए कि कृष्ण के लिए भक्ति, दूसरा कुछ मार्ग, दूसरा कोई अन्य कोई अभिलाषा नहीं। हाँ, लेकिन अगर आप कर सकते हैं तो अच्छा है, तो अगर आप कर देंगे तो अच्छा, कोई गलती नहीं। हाँ, तो लेकिन वो बोल रहे कि डेमीगॉड्स क्या आ गए, ठीक है गुरु तो ठीक है। हाँ, लेकिन इसमें रिस्क है, उनका टू रोल्स, वन इज वैष्णव रोल एंड अदर वन इज डेमीगॉड रोल। इनका दो रोल नहीं, इनका एक ही रोल है। क्या रोल है? वैष्णव। डेमीगॉड्स का दो रोल है, एक वैष्णव रोल है और दूसरा डेमीगॉड रोल। वैष्णव बन समझ कर उनके पास जाएंगे तो कृष्ण भक्ति मिलेगा, डेमीगॉड बनकर अगर आप जाएंगे तो इस दुनिया की चीजें मिलेंगे जो कृष्ण भक्ति से आपको बहुत दूर ले जाएगा। नहीं, जस्ट अ मिनट, आपको समझ में आई बात? हाँ, तो उनका दो रोल है ना। हाँ, वैष्णव रोल है, रोल है ना, एक वैष्णव भी है और दूसरा डेमीगॉड। डेमीगॉड मतलब क्या है? तो जो जैसे कि कोई दुकान है, उधर हर व्यक्ति जो पैसा देगा तो व्यक्ति उसको सिगरेट देगा कि नहीं? वो ये नहीं सोचेगा सिगरेट आपके लिए खराब है, उसको पैसा कमाने का है। पैसा आपने दिया, सिगरेट मांगा तो सिगरेट दे देंगे, लेकिन अगर आप दूसरा कुछ और खड़ी शक्कर देंगे मांगेंगे तो वो भी देगा, उसको भगवान को अर्पण करके आप खा सकते हैं। लेकिन अगर आपने आप नहीं एक किसी ने सिगरेट मांगा तो सिगरेट देगा कि नहीं? हाँ, डेमिगॉड के पास दोनों है, सिगरेट भी है खड़ी शक्कर भी है, लेकिन इनके पास एक ही है, वो है खड़ी शक्कर, दूसरा ऐसा वो लोग क्या नहीं रखते, सिगरेट बीड़ी रखते हैं, लेकिन डेमिगॉड को रखना पड़ता है। क्यों? क्योंकि भगवान ने उनको बोला है जो लोग तुमको जो मांगेंगे वो उनको दे दो। लेकिन वैष्णव जो होते हैं वो एक ही रखते हैं, क्या है? खड़ी शक्कर, उसके अलावा कुछ। लेकिन इसमें डेंजर क्या है देवी देवताओं के पास जाने का? कभी गलती से हमने वो ले लिया तो वो एक रिस्क है। हाँ, वो एक रिस्क, इसलिए हम जाते हैं, अन्यथा हम साधारण जीटी को हम मान्य देते हैं तो क्या होना डेमी गॉड्स इतने जो कृष्ण के बड़े भक्त हैं और वो संभाल रहे हैं। यमराज यू शुड थिंक देम एज डेमिगॉड्स, दैट्स व्हाट आई एम टेलिंग यू, डोंट जज अदर्स, बेटर यू जज यूरसेल्फ। You think that you are the only person who is not a devotee, but you think everybody else is very safe for you if you do that. Don't judge others. So otherwise we will be like Duryodhan. Duryodhan, what he did? He was given a chance to find one good person. He came alone. He said, there is nobody good in this entire world. I am the only good, so therefore I have come myself. And that's what told, that was the same thing was told to Yudhishthir bhi pura duniya dhunda, mera jaisa adham koi hai nahi, itna main bura vyakti hu, sab mere se acche hai, dekho itne acche, aur wo bhi khali haath aa gaya wapas. Dronacharya bole, aap kyon aaya bhai? To maine dekha gurudev, pura duniya mein mere jaisa koi neech vyakti nahi, ek hi neech vyakti kaun hai duniya mein, main isliye main aaya. So we should act like Yudhishthir Maharaj, not like Duryodhan. He was thinking he is the great. So he was judging everybody. Oh, he is not good. He is not good. So nobody is good. So only good I am. So main aa gaya. So don't judge others. Judge yourself. बात सही है. क्यों? क्योंकि भक्ति जो नहीं करता है उसको तो एक ही काम, वो क्या है? दुनियादारी. अब भक्ति करने के लिए अगर सुख कैसे रहेंगे? वो गलत है, ये गलत है. वो कैसे सुखी रहेंगे? जो रावण के राज्य में कोई सुखी हो सकता है? अगर ऐसा होता तो हम रावण राज्य चाहिए था, हमको राम राज्य क्यों चाहिए? वो नहीं, वो गलत आपने सुना. उल्टा वो उनको अज्ञातवास भेज दिया था दुर्योधन, वो ढूंढ रहा था, लेकिन उनको ढूंढना है और उनको एक बार उसने देख लिया अज्ञातवास में तो उनको और 14 साल ऐसे ही जिंदगी भर उनको वो उनको उधर ही रखने का उसका प्लान था. तो अभी ढूंढने का कैसा? ढूंढने का सब जगह लोगों को भेजा, वो खुद ढूंढ रहा है, मिल नहीं रहा है, तो सीधा गया किसके पास? भीष्म के पास. अरे आप बताओ, आपको तो मालूम होगा वो कहां पर है. भीष्म ने आंख बंद के बोल, मुझे मालूम है कहां है, लेकिन मैं उस तरफ गया नहीं. तो किधर है? किधर है? उस जगह में जा जहां पर सब प्रकार के लोग शांति में है, कोई झगड़ा नहीं, कोई समस्या नहीं, और वहां पर बराबर बारिश गिर रहा है, जितना चाहिए उतना बारिश, और सब प्रकार के फल फूल वो उग रहे जमीन से, और वहां पर कोई भी व्यक्ति अधर्म का काम नहीं करेगा, ऐसा जो जगह होगा वो समझ लो वहीं पर कौन है? पांडव. देखो, तो जहां पर भक्त होगा वहां पर ऐसा माहौल रहेगा, पांडव जैसे भक्त. क्यों? क्योंकि युधिष्ठिर ऐसा था कि दूसरों को जज नहीं करता था, खुद के बारे में जजिंग करता था, लेकिन दुर्योधन उल्टा, तो उसका तो राज्य तो ऐसे ही चल गया. ठीक है, आज एक भी जप नहीं कर पाए तो सॉरी, क्योंकि प्रश्नोत्तर में काफी समय चला गया. तो आप घर में जप करिए, ಕಲ್ ಸುಬ ಜಲ್ದಿ ಉಟ್ಕರ್ ಇನ್ಸ್ ಇದನ್ನೆಲ್ಲರನ್ನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, ಇದ್ರೊಳಗೆ ಇದನ್ನ ಎದುರಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡ್ರಿ. ಆ್ಯಂಡ್ ಒನ್ ಮೋರ್ ಥಿಂಗ್, ನಾಳೆ ತುಳಸಿ ಇದು ಜಗನ್ನಾಥ ರಥಯಾತ್ರೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಆಜುಬಾಜುಕಿದ್ದವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ. ನೀವು ಬರ್ರಿ, ಬರೋವಾಗ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಭೋಗ ತರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನೀವು ಹಣ್ಣು ಅಥವಾ ಹೂವು ಅಥವಾ ತುಳಸಿ ತರಬಹುದು, ಅಷ್ಟು ತೊಗೊಂಡು ಬರ್ರಿ. ಆನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಥಯಾತ್ರೆ ಮಾಡೋಣ ನಾಳೆ. ಅದು ಏನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಹೊರಗಡೆಗೆ, ಅದರೊಳಗೆ ಜಗನ್ನಾಥ ಇಟ್ಟು ನಾವು ಎಳೆಯೋಣ ಇಲ್ಲಿ ಕಂಪೌಂಡ್ ಒಳಗೆ. ನಾವು ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ.
ಇವೆಲ್ಲರೂ ತಗೊಳ್ರಿ ಅನ್ಕೋದೇ ದೇವಸ್ಥರ. ಪ್ರಭುಜಿ ಯೇ ಆಪ್ ಬಾಂಟ್ ಲೋ, ಆಪ್ಕೋ ಹಿಂದಿ ಮೇ ಬನಾ ಕೆ ದೇತಾ ಹೂಂ, ಯೇ ಕನ್ನಡ ಮೇ ಹೈ, ಆಪ್ ಸಬ್ ಲೋಗೋಂ ಕೋ ದೇ ದೋ. ಹಾಂ ಹಾಂ ಹಾಂ, ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್. ಹಾಂ ಬೋಲಿ. ಹಾಂ ತೋ ಯೇ ಉನ್ಹೋನೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕಿಯಾ ಥಾ ಮಾತಾ ಜಿ, ಉಸ್ಕೆ ಲೀ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿ ಕ್ಯೂಂಕಿ ಅಪರಾಧ ಯುಕ್ತ ಹಮಾರಾ ನಾಮ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಔರ್ ಲೇಕಿನ್ ಯೇ ಸಬ್ ಮೈನೆ ಬೋಲಾ ನಾ, ತುಲಸಿ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಯೇ ಮಂತ್ರ ಕಾ ಸಾಮ್ನೆ ರಖತೆ ಹುಯೆ, ಔರ್ ವೈಷ್ಣವ ಕೆ ಸಾಥ್ ಅಗರ್ ಹೋ ಗಯಾ ತೋ. ಹಾಂ ನಹೀ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಪ್ರಯಾಸ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಪ್ರಯಾಸ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ. ಇಸ್ಲೀ ಆಪ್ಕೋ ಅಗರ್ ಆಪ್ ಸುಬಹ ಚಾರ್ ಬಜೆ ನಹೀ ಉಠ್ ಕೆ ಜಪ್ ಕರೆಂಗೇ ತೋ ಬಾತೆ ಜರೂರ್ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ. ಅಗರ್ ಆಪ್ಕೋ ಬಾತ್ ನಹೀ ಕರ್ನಾ ಹೈ ತೋ ಸುಬಹ ಸಾಢೆ ತೀನ್ ಬಜೆ ಉಠಿಯೇ, ಅಗರ್ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ತೋ, ಔರ್ ಚಾರ್ ಬಜೆ ಉಠಕರ್ ಚಾರ್ ಸೆ ಛೇ ಬಜೆ ತಕ್ ಆಪ್ ಸೋಲಾ ಮಾಲಾ ಬೈಠ ಕೆ ಕರ್ ಸಕ್ತೆ, ಲೇಕಿನ್ ವೋ ಮುಷ್ಕಿಲ್ ಹೋತಾ ಹೈ, ಇಸ್ಲೀ ಲೋಗೋಂ ಕೋ ಹಮ್ ಬೋಲ್ತೇ ನಹೀ. ಐಸಾ ಹೈ ತೋ ಲೇಕಿನ್ ಠೀಕ್ ಹೈ, ಬಾತ್ ಕಿಯಾ ತೋ ಇತ್ನಾ ಬಡಾ ಅಪರಾಧ ನಹೀ ಹುವಾ, ಲೇಕಿನ್ ವೈಷ್ಣವ ಅಪರಾಧ ಕರ್ನಾ ವೋ ಬಹುತ್ ಬಡಾ ಅಪರಾಧ. ತೋ ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ ಅಭಿ ಶುರು ಕರ್ ದೇನಾ ಚಾಹಿಯೇ, ಅಭಿ ಜಬ್ ಶುರು ಕರ್ ದೇನಾ ಚಾಹಿಯೇ, ಚಾರ್ ಮಾಲಾ ಆಟ್ ಮಾಲಾ ಸೋಲಾ ತಕ್ ಆ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೇ, ಔರ್ ಬಾದ್ ಮೇ ವೋ ಭಿ ಠೀಕ್ ಕರ್ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೇ. ತೋ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಠೀಕ್ ಹೈ, ಮತ್ತೆ ಕರಿ ಆಪ್ ಜಬ್ ಕರಿ.
ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಪಾಲಿಶ್ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿಗೆ ಅಂತಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಪಾಲಿಶ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಬಾ ಅಂತ ಮಾಡಕ್ ಮಾತ್ರ ಈಗ ಅದನ್ನ ವಿದೌಟ್ ಪಾಲಿಶ್ ನಾಳೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಪಾಲಿಶ್ ಆಗಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಚಂದ ಕಾಣಬೇಕು
ಅಲ್ಲ. ಈಗ ಪಾಲಿಶ್
ಎಲ್ಲ ಹೂವಿಂದ ಎಲ್ಲ ಸರಿ ಹೂ ಹಾಕೆಲ್ಲ
ಮಾತಾಡಿ Yeah. ಹನ್ನೆರಡು ಎಷ್ಟೊತ್ತಿಗೆ
ಹನ್ನೆರಡುವರೆ ಇಲ್ಲಾರೆ ಆಯ್ತು ಬಿಡು ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಬರೋದಾದ್ರೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿದ್ರೆ ಅರೇ ಬರ್ತದೆ
ನೋಡ್ರಿ ಪ್ರಸಾದ ಹೆಂಗ್ರಿ ಚಲೋ ಆಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ ನಮ್ದ್ರಿ ಮಧ್ಯಾಹ್ನದ
ಕಾರ್ ಆಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರ ಅವ್ರ ಹಂಗೇನ ಕಾರ್
ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ
ಅಂತ ಅವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರ ಅಲ್ಲಿಂದ ತಗೋರಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಕಾರ್ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಾರ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ನಾನು ಹೊರಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಅವಳ ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ ಚಲೋ ಹಂಗೆ ಕಾರ
ಪ್ರೋಗ್ರಾಮ್
ಮಾಡಿ ಮಲ್ಗೋದು ಆಕ್ಚುಲಿ ಹಂಗೆ ಬಿಡ್ಲೇಬಾರ್ದು. ನೀವಂತೂ ಜಲ್ದಿನೇ ಆಯ್ತೀರಿ ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ.
Thank you. ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ರಾಮ ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರಾಮ ಹರೇ 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 ರಾಮ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ
ಹರೇ ಇದನ್ನು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ
ಕಡೆ ಇರ್ತದೆ
ಹರೇ ಕೃಷ್ಣ
ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ
ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ನಮ ನಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ 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 ರಾಮ
ಹರೇ ರಾಮ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ
ಕೃಷ್ಣ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ
ಹರೇ ಕೃಷ್ಣ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ
ಹರೇ ಕೃಷ್ಣ
ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ
ರಾಮ ಕೃಷ್ಣ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ
ಕೃಷ್ಣ
ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ರಾಮ ರಾಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ರಾಮ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ರಾಮ ರಾಮ